ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 1857 पासून चाललेल्या लढ्यामध्ये खरा त्याग कोणी केला? अंदमानात कोण गेलं? ज्या बंगालची सत्तासूत्र नंतर मुसलमानांच्या हातात गेली त्या बंगालमध्ये स्वातंत्र्याच्या होमकुंडामध्ये बळी कोण गेले? नंतरच्या काळात सुद्धा सत्याग्रहात कोण मेलं? हिंदू, होय हिंदूच। अंदमानामधली भूमी खणून पहा, तिथल्या हुतात्म्यांची हाडकं पहा, त्या सर्वांवर हिंदू हिंदू हीच अक्षर दिसतील। यावरून हेच सिद्ध होतंय की हिंदुस्थानाच्या संरक्षणासाठी आणि उत्थानासाठी सातत्याने हिंदूंनीच आत्मार्पण केलंय। अर्थात हा देश हिंदूंचाच देश आहे असं म्हटलं तर लोक मला जातीनिष्ठ म्हणतील तर सुखे नैव म्हणोत। तुमच्या ढोंगी आणि आत्मघातकी राष्ट्रीयतेपेक्षा ही स्वाभिमानाची जातीनिष्ठा मी भूषणास्पद मानतो। अशा पद्धतीचं जाहीर वक्तव्य करण्याचं धाडस, होय हे धाडसच होतं। सगळा देश सत्य अहिंसा शांती यांच्या भंगड गुंगीमध्ये बेभान झालेला असताना हे असं स्पष्ट बोलण्याचं धाडस केवळ सावरकरच करू जाणत। सर्वसामान्य माणसाला माहीत नसणारा इतिहास म्हणजे हिंदी राष्ट्रवादाचा आणि हिंदी राष्ट्रीय सभा म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचा जन्म कसा आणि कोणत्या उद्देशानं झाला ते सावरकर स्पष्टपणे सांगतात। हिंदूंच्याच मतावर निवडून येऊन नेहमी हिंदूंचाच विश्वासघात काँग्रेसनी कसा केला याची उदाहरणं देऊन खऱ्या राष्ट्रीय वृत्तीच्या मतदारांनी काँग्रेसवर बहिष्कार घातला पाहिजे असा आग्रह सावरकरांनी व्यक्त केला। स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशहिताची अत्यंत अंतःकरणापासूनची कळकळ आणि काँग्रेसी नेत्यांचं ढोंग आणि स्वराष्ट्र घातक अल्पसंख्याकांपुढे लांगुल चालन करण्याची वृत्ती या देशातल्या जनतेला त्यावेळी उमगली असती तर देशाचा इतिहास बदलला असता। पण इतिहासामध्ये जर आणि तर या शब्दांना काही किंमत नसते। पण हिंदू आज तरी जागा होईल का? 1938 मध्ये नागपूर इथे झालेल्या अखिल भारतीय हिंदू महासभेच्या 20व्या अधिवेशनात अध्यक्षपदावरून सावरकरांनी केलेलं हे दुसरं भाषण।
सभ्य स्त्री पुरुष हो, अखिल भारतीय हिंदू महासभेच्या या 20व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होण्याकरता पाचारण करून आपण मजवर जो विश्वास टाकला आहे त्याची जाणीव मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक व्यक्त करतो आणि त्या सभेत अंतःकरणापासून असं अभिवचन देतो की माझ्यासारख्या व्यक्तीच्या ठाई असू शकणारं मर्यादित सामर्थ्य संपूर्णपणे कामी लावून आपण माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र होण्याचा शक्यतो सर्व प्रयत्न मी अवश्य करीन। पण ध्यानात ठेवा, आपण मजवर जो विश्वास टाकला आहात तो यथायोग्यच आहे, अनाठाई नाही हे सप्रमाण दाखविण्यासाठी आपणापुढे मात्र खडतर आणि दिव्य दाहक असा एकमेव मार्ग आहे। त्या मार्गाने जाण्यासाठी, स्वरक्षणासाठी आणि हिंदू तितुका मिळवून एकसंग उभा करण्यासाठी आपल्याला पूर्णतया प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। अतिशय शौर्याने विरोचित अशी निकराची शर्थीची झुंज घ्यावी लागेल आणि सध्याकाली स्मशानात मारून पुरलेल्या हिंदू राष्ट्राला बाहेर काढून पुनरुज्जीवित करावे लागेल। पूर्वी चंद्रगुप्त विक्रमादित्य किंवा पुण्याचे पंतप्रधान पेशवे यांच्या काळात होते त्यापेक्षा कितीतरी अधिक महत्तर बलशाली आणि दैदिप्यमान असे हिंदू राष्ट्राचे पुनरुत्थान घडले असल्याविषयीची उद्घोषणा करायला, निकटच्या भावी काळाला अग्रदूत बनवून भाग पाडण्यासाठी बद्धपरिकर होण्यावाचून आता आपणास गत्यंतरच नाही। अद्भुत रम्यतेपेक्षा कमी नसलेले अद्भुत चमत्कारच असे हे दिव्य राजकीय कार्य सिद्धीला नेणे हे या पिढीतील आपणा हिंदूंना जे आव्हान आहे ते जर आणि जोपर्यंत अखिल हिंदू जगत एकवटून प्रत्यक्ष कृती करण्यासाठी धैर्याने उभे ठाकत नाही आणि राष्ट्रांच्या पुनरुत्थानाच्या अंतिम यशस्वितेकडे विजयोत्सवाकडे घेऊन जाण्यास कारण होणाऱ्या अपरिहार्य आणि अटळ अशा दारुण नैराश्याच्या आणि विरोचित मरणांच्या दर्यामधूनच जाणाऱ्या एकमेव मार्गाने अप्रतिद्वंद्व अप्रतिहतपणे कूच करीत नाही तर आणि तोपर्यंत कोणीही एक व्यक्ती मग ती कितीही का मोठी असे ना हे कार्य पेलू शकणार नाही हे कार्य पार पाडू शकणार नाही. जर का आपण कच खाल्लीत तर आपण सर्वस्व गमावलेच मग मुक्तता विमुक्तता दूरच. पण जर आपण साहस करून धीर धरलात तर मग आपण जिंकले आतच जमा आहोत कारण आपण शक्ती बाळगून आहोत. ज्वालामुखी सदृश वन्ही आपल्या अंतरात वास करीत आहे आपल्याला त्याची जाण मात्र नाही. निश्चयाने निशंकपणे त्याला चेतवा म्हणजे आपल्या हिंदू जातीच्या आर्य आदरणीय कुलपतींना विजयामागून विजयांच्या वाटेनं नेणाऱ्या यज्ञीय अग्नीप्रमाणे तो प्रस्फुटित होऊन आगडोंब उसळेल. बंधू भगिनींनो, आपणा हिंदूंना पेशावर पासून रामेश्वरापर्यंत प्रत्येही ज्या भयंकर आपत्तीशी झगडावे लागत आहे त्याचे भेसूर चित्र यथातथ्य आणि साकल्याने रेखाटण्याकरताच आपण सर्व या अधिवेशनाला आलेले आहात. त्यामुळे ते चित्र वेगळे तुमच्या समोर रेखाटण्यास कारणच नाही. निव्वळ देखावा बघणाऱ्यांना किंवा स्वार्थ साधू कार्यकर्त्यांना येथे येण्याचा मोह पाडील असे कोणतेच विलोभन येथे नाही. त्या दृष्टीने हिंदू महासभेच्या अधिवेशनाचा आज शेवटचाच क्रम लागेल. सत्ता संपत्ती आणि लोकप्रियता यांचे सारे प्रवेश मार्ग दुसरीकडेच जात आहेत. हिंदू संघटनवादी होणे हा काही आज लाभकारक व्यवसाय नव्हे. आज आपणहून हिंदू महासभेचा प्रतिनिधी होणे म्हणजे विद्यमान सत्ताधाऱ्यांचा क्रोध ओढवून घेणे आहे. एखाद्या अहिंदू मारेकऱ्याच्या एखाद्या भाई अब्दुल रशीदच्या खंजिराला पाचारण करणे आहे. शूर मोपला देशभक्तांपैकी कोणाकडून तरी काटले जाणे आहे किंवा एखाद्या अहिंदू मारेकऱ्याच्या खंजिरापेक्षाही हृदयाला अधिक घरे पाडणारे असह्य म्हणजे इंग्रज लोक इंग्रज जातीवर, जर्मन लोक जर्मन कार्यावर, जपानी लोक जपानी आत्म्यावर आणि मुसलमान लोक मुसलमान धर्मावर आणि समाजावर करतात तशाच मनुष्यबुद्धीने आणि तशाच एकनिष्ठेने हिंदू लोकांवर प्रेम करण्याच्या आणि त्यांचे रक्षण करण्यास धजल्याच्या अनन्य अपराधाकरता आपल्याच हिंदू हडामासांच्या लाखो जणांकडून पाठलाग केले जाणे बहिष्कृत केले जाणे आहे. हिंदू ध्वज उंच उभारून फडकावणे हे हिंदुस्थानात या साक्षात हिंदूंच्याच भूमीत आज भयंकर राष्ट्रद्रोहाचे कृत्य झाले आहे. स्वतःला हिंदू म्हणून म्हणवून घेणे हे लक्षावधी हिंदूंकडूनच क्षुद्रपणाचे लेखले जात आहे. अशा परिस्थितीत आपण सर्व हिंदू सभेच्या या अधिवेशनाचे प्रतिनिधी म्हणून इथे आला आहात. या हिंदवी ध्वजाभोवती गोळा होण्यासही सर्वजण धजला आहात. ही गोष्ट निर्विवादपणे हेच सिद्ध करते की आपण कर्तव्याच्या बलवत्तर जाणीवेने भारले गेल्या वाचून काही हे घडलेले नाही. आपल्या हिंदू जातीची दिवसेंदिवस करण्यात येत असलेली असह्य मानखंडना आपल्याला पूर्ण कळलेली असून ती आपल्या हृदयाला वेदना करीत आहे. आणि हिंदू या नात्याचे स्वकीय राष्ट्र या नात्याचे आपले साक्षात अस्तित्वच गुदमरून मारू पाहणाऱ्या तथाकथित हिंदी देशभक्तीच्या उद्दाम अपेक्षांचा प्रतिकार करायला आपण पूर्णपणे सज्ज आहात. आपल्या हिंदू राष्ट्राचा जीवन विकास खुंटून त्याचा झपाट्याने ऱ्हास करीत असलेली सध्याची दुःस्थिती जी हिंदूंवर ओढवली आहे तिचे मूळ कारण काय आणि अद्यापही हिंदू कार्य दुस्साध्य होण्यापासून निश्चितपणे वाचवू शकेल असा तात्कालिक उपाय कोणता, हेच ते दोन प्रश्न होत। तथापि अद्यापही जे हिंदू महासभेच्या आवाराच्या बाहेर आहेत, सामान्यत हिंदुत्वावर अढळ श्रद्धा असूनही ज्यांना त्यावर आजकाल सर्व अंगानी कोसळलेल्या संकटांची पुरेशी कल्पना नाही आणि म्हणूनच ज्यांना हिंदू स्वभाववाद्यांनी निष्कारण किंवा फारच अल्प कारणाकरता एवढे आकांड तांडव का करावे याचे आश्चर्य वाटते। अशाही लक्षावधी हिंदूंना ज्या अर्थी हे भाषण उद्देशून असायचे आहे त्या अर्थी त्यांना परिस्थितीच्या खऱ्याखुऱ्या भीषणतेची जाणीव देण्याकरता निदान त्यांना विचाराला प्रवृत्त करून मी या आपल्या भाषणात पुढे जे काही सांगणार आहे त्याचे महत्व पटण्याच्या मनस्थितीत आणून सोडण्या पुरेशी तरी ओळख करून देण्याकरता काही थोड्या गोष्टीचे येथे उजरते दर्शन घडवणे माझे कर्तव्यच आहे असे वाटते। उदाहरणाकरता सध्या प्रचलित असलेली राज्यघटनाच आपण घेऊ। या घटनेच्या द्वारे एकीकडून हिंदूंना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याचे नाकारून आणि दुसरीकडून मुसलमान, ख्रिश्चन, युरोपियन यांना न्यायतः प्राप्त असलेल्यापेक्षाही अमापपणे अधिक अशी राजकीय सत्ता मिळेल अशा रीतीने स्वतंत्र मतदार संघ, विशिष्ट मताधिकार, तारणे इत्यादी इत्यादींचा वर्षाव करून हिंदुस्थानातील प्रचंड बहुसंख्यत्वामुळे असलेले हिंदूंचे मूलतःच प्राप्त असलेले राजकीय वर्चस्व ब्रिटिशांनी बुद्धिपुरस्सरच नष्ट करून टाकले आहे। त्यांनी हिंदूंच्या राजकीय एकात्मतेची वाढ खुंटविण्याच्या दृष्टीने हिंदू मतदार संघ फोडून त्यांचे त्यांच्यातच निमूर असे विभाग केले आहेत। इतकेच काय, पण आपल्या देशाच्या मतगणतीच्या योजनेत स्वतंत्र एकजनसी मतदार संघ या नात्याने हिंदूंना न्याय्य आणि अवश्य ती मान्यताच त्यांनी बुद्धिपुरस्सर मुळीच दिलेली नाही। भरपूर सोयीने आणि सवलतींनी परिपूर्ण आणि सन्मानपूर्वक नाव घातलेले विस्तृत महाल परकीय अल्पसंख्यांकांकरता राखून ठेवण्यात आले आहेत। बहुसंख्य आणि प्रत्यक्ष यजमान असे जे हिंदू ते सर्वसामान्य मतदार संघ या नाव न घातलेल्या आणि नोंद न केलेल्या अडगळीच्या खोलीत खचून भरण्यात आले आहेत। हिंदूंमधले सामायिक गुण नष्ट करण्याच्या निश्चित हेतूने ब्रिटिश सरकार त्यांची सैन्यातील आणि नगर रक्षकातील भरती सारखी घटवीत आहे आणि त्याच्या योगे साहजिकच राष्ट्राच्या या दोन्ही जिव्हाळ्याच्या शक्तिकेंद्रात अल्पसंख्य मुसलमानांचे प्राबल्य वाढत आहे। पंजाबात आणि इतर काही प्रांतात भूसत्तांतरण निर्बंधासारखे उपाय हिंदूंना आर्थिक दृष्ट्या चिरडून टाकीत आहेत, तर सरकारी नोकऱ्यात मुसलमानांकरिता 60% जागा राखून ठेवणारा दुसराच निर्लज्जपणाचा निर्बंध बंगालमध्ये संमत करण्यात येत आहे। हैदराबाद, भोपाळ आदी मुसलमान संस्थानातून हिंदूंचा धार्मिक आणि सांस्कृतिक छळ इतक्या निष्ठुरपणे चालवण्यात येत आहे की तो पाहून औरंगजेबाच्या किंवा अल्लाउद्दीनाच्या दिवसांची कोणालाही आठवण व्हावी। सर्व हिंदुस्थानभर नगरातून आणि ग्रामातून मुसलमान जमावांची उन्मत्त वृत्ती भागविण्याकरता हिंदूंचे नागरिक व धार्मिक अधिकार प्रत्येही पायाखाली तुडवले जात आहेत। मलबारात आणि कोहट येथे मुसलमान माथे फिरूनकडून हिंदूंना सहन करावे लागले तसे रक्तपातकारक दंगे आणि धिंगाणे सर्व हिंदुस्थानभर प्रांतांच्या राजधान्यातूनही वारंवार करण्यात येत आहेत. सीमा प्रांतातील मुसलमानी टोळ्या त्या प्रदेशातील काफिरांना उखडून टाकण्याच्याच निश्चित उद्देशाने तेथील हिंदू लोकांवर स्वाऱ्या आणि अनन्वित अत्याचार करीत आहेत. केवळ हिंदू व्यापाऱ्यांनाच लुटले जाते, केवळ हिंदूंचीच कापाकाप करण्यात येते आणि केवळ हिंदू स्त्रिया आणि मुले पळवून नेऊन दंड उकळण्यात येतो किंवा त्यांना बलात्काराने वाटवून मुसलमान करण्यात येते. आणि काँग्रेसवाल्यांचा ढोंगी राष्ट्रीयवाद या सर्वावर कळस करण्याकरताच म्हणून की काय तो पुढे येतो. हे काँग्रेसवाले, या सर्व मुसलमानी अत्याचारांना व्यवहार्यतः क्षमा करतात. या मुसलमानी हल्ल्यात हिंदू विरोधी असे काहीच नाही. या टोळ्यांची आर्थिक आणि लैंगिक उपासमारच त्यांना हे अपराध करायला उद्युक्त करते आहे. त्या उपाशी जीवांची क्षुधा आपण भागवूया म्हणजे ते उत्तम नागरिक होतील, अशी धाधांत असत्य आणि फसवी कारण मीमांसा शोधून काढून ते त्या अत्याचारांची उपपत्ती लावित असतात. ही कारण मीमांसा खरी असती तर त्या बिचाऱ्या बुभुक्षित दरोडेखोरांनी सीमा प्रांतीय नगरातील श्रीमंत मुसलमानांना मात्र नेमकेच लुटल्या वाचून ठेवावे. तरुण मुसलमान सुंदरी मात्र त्यांना पळवून नेण्यास सापडूच नये. मुसलमानांचीच घरे तेवढी त्यांनी जाळू नयेत. आणि हिंदू काफिराला आश्रय दिला नसेल तर कोणाही मुसलमानांच्या केसासही धक्का लावण्यात येणार नाही अशा उघड उघड दवंड्या पिटून मुसलमानांना आश्वासने देत त्यांनी फिरावे. हे सर्व विलक्षण नव्हे काय? त्याची संगती कशी लावणार? सिंध प्रांतातील दादू जिल्ह्यात अगदी अलीकडेच घडलेली गोष्ट पहा. तेथे श्री मुजुमदार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण निरुपद्रवी अशा पुराण वस्तू संशोधकांच्या एका टोळीवर या मुसलमान हल्लेखोरांनी धाड घातली. तू हिंदू आहेस का? असे त्यांनी प्रत्येकास विचारले आणि होय म्हणताच त्या प्रत्येकास तत्क्षणी गोळी घालून मारण्यात आले. त्यातील एका हिंदूने लटकेच आपण मुसलमान असल्याचे सांगितले आणि त्यामुळे त्याला धक्का न लावता जिवंत जाऊ देण्यात आले. ही गोष्ट म्हणजे सर्व हिंदुस्थानभर असे जे सहस्रो प्रकार घडत आहेत त्यातलीच एक केवळ उदाहरणभूत अशी आहे. मलबार पासून पेशावर पर्यंत, सिंधू पासून आसाम पर्यंत वर्षानुवर्ष येणाऱ्या आणि संपणाऱ्या वर्षात होणाऱ्या मुसलमानी दंग्यातून आणि हल्ल्यातून हाच नित्याचा क्रम असतो. यातच आणखी ख्रिस्ती धर्म प्रसारकांच्या अखिल भारतीय संघटना आणि आगा खानी, हसन निजामी, पीर मोतामिये यांच्यापासून तो अगदी खेड्यातील मुसलमान गुंडांपर्यंतच्या विविध मुसलमानी संघटना आणि चळवळी मिळवा. या सर्व चळवळी सर्व हिंदुस्थानभर शांततेच्या किंवा लबाडीच्या किंवा बलात्काराच्याही उपायांनी लाखो हिंदूंना परधर्मात ओढून नेऊन हिंदूंच्या धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक आणि राजकीय सामर्थ्याखाली जणू काही सुरुंगच घालू पाहणाऱ्या अशा आहेत. आणि त्यात यशस्वीही होत असलेल्या अशा आहेत. या सर्व गोष्टींच्या जोडीला पुन्हा आणखी मुस्लिम लीगवाल्यांच्या आणि मुसलमानी संस्थानांच्या राजकीय चळवळीही मिळवा. या दोघांनी तर प्रथम हिंदुस्थानचे मुसलमानी संघ शासन आणि हिंदू संघ शासन असे दोन विभाग करून नंतर त्यातील दुसऱ्याला म्हणजे हिंदू शासन संघाला हिंदुस्थानाबाहेरील कोणातरी परक्या मुसलमानी राष्ट्रांच्या स्वाऱ्या आणून पुरते लोळवण्याविषयी उघड उघड ठरावच केले आहेत आणि सर्वावर कळस चढवला आहे. अशा प्रकारची सांप्रत हिंदूंची हिंदुस्थानात त्यांच्या स्वतःच्या देशातच स्थिती झालेली आहे. पण हे काहीच नव्हे, अद्यापही सर्वात वाईट असा मोठा भाग सांगावयाचा राहिलाच आहे. कारण हिंदू नित्यशः ज्यांना बळी पडत आहेत त्या या आपत्तीचा नुसता निर्देश करणे हे सुद्धा स्वतःला हिंदी राष्ट्रवादी म्हणविणाऱ्या एका नव्या संप्रदायाकडून राष्ट्रीय पातक म्हणून धिक्कारले जात आहे. मुसलमानांना एका हाताने कोरा धनादेश अर्पिणाऱ्या आणि दुसऱ्या हाताने हिंदूंना मात्र लुटले जा पण कोठे वार्ता देऊ नका, भोसकले जा पण किंचाळू नका, हिंदू म्हणून दडपले जा पण हिंदू म्हणून त्याच्या प्रतिकारार्थ संघटना करू नका, नाहीतर आमच्या हिंदी राष्ट्रीयत्वाच्या कार्याचे तुम्ही द्रोही म्हणून धिक्कारले जाल, असे निर्वाण पत्र देणाऱ्या हिंदी राष्ट्रीय सभेचे काँग्रेसचे आजकाल पुढारी पण ह्या संप्रदायाकडे गेले आहे. या सर्व गोष्टी धडधडीत पुढे असताना हिंदू महासभा ही अवास्तव अकांड तांडव करीत आहे, मुळात नसलेली दुःखे कल्पनेतून काढीत आहे आणि उगीच काहीतरी भ्रांतिमय आणि अर्थशून्य अशी धार्मिक वा जातीय घोषवाक्ये बडबडत आहे. अशा प्रकारचा आरोप तिच्यावर एक मूर्ख तरी किंवा दुसरा शत्रू तरी या वाचून तिसरा कोण करू शकेल? ज्यांच्या जीवितांचा तंतू आणि तंतू जाणीवेने आंदोलन पावतो असेही सबंध हिंदुस्थानात कोटीनी असलेले हिंदू आपली हिंदू जाती या सर्व आपत्ती खाली सापडलेली आणि असह्य मानखंडनेला पात्र झालेली पाहून अत्यंत व्यथित होताना आढळावेत, यातही आश्चर्य कोणते? अशा या कोट्यावधी हिंदूंकडून आज सर्व ठिकाणाहून मोठ्या उत्कंठेने प्रश्न विचारण्यात येत आहेत की ही दुःस्थिती आता आपण कशी सुधारावयाची? आपण पडलो हेच आधी कसे काय घडले? आपण हिंदू आता हिंदू म्हणूनच पुन्हा कसे वर उठावयाचे? आणि जगातल्या राष्ट्रांमध्ये एक महान राष्ट्र अशी प्रतिष्ठा पुनश्च आपण कशी प्राप्त करून घ्यावयाची? मुख्य हृदयच शोधून काढण्याचा नुकताच चालू झालेला हा उपक्रम हे एक अत्यंत उत्साहवर्धक असेच लक्षण म्हटले पाहिजे. आपल्या हिंदू जातीचा आत्मा आत्मविस्मृतीच्या मरणप्राय मूर्छेतून पुनश्च जागा झाल्याचेच ते दर्शवित आहे. आत्मस्मृतीचा पुनर्लाभ झाल्यावर स्वतःच्या स्थानासंबंधीचे भांभावून आणि भंडावून सोडणारे हे प्रश्न त्याने उत्पन्न करावे हे अगदी स्वाभाविक आहे. आपल्या या दुःखकारक दुर्दशेत आणून सोडणारे मूळ कारण आणि त्या दुर्दशेतून बाहेर येण्याच्या दृष्टीने जो आपल्याला केलाच पाहिजे आणि सुदैवाने जो आपल्याला शक्यही होईल असा तात्कालिक उपाय, एवढेच जरी मी नेमकेपणाने दाखवून देण्यात यशस्वी होऊ शकलो तरी सुद्धा माझ्या या भाषणाचे उद्दिष्ट उत्तम साध्य झाले असे मला वाटते. ते मूळ कारण अर्थात जिने तिजपासून उत्पन्न झालेल्या पुढील सर्व चुकांच्या मालिकेत नेऊन सोडून आपल्याला काही स्वतंत्र असे राष्ट्रीय अस्तित्व आहे या गोष्टीविषयीची आपणा हिंदूंची जाणीव पार नष्ट करून टाकली ती पहिली मूलभूत चूक हुडकून काढण्याकरता पहिल्याने आपल्याला आपल्या वांशिक इतिहासातच उजरता तरी दृष्टिक्षेप करणे अवश्य आहे. आपल्या या हिंदू राष्ट्राचा निदान 5,000 वर्षापूर्वीपर्यंत त्या वैदिक काळापर्यंत ऐतिहासिक आणि निरपवादरित्या माग काढता येतो. आपले राष्ट्रीय पूर्वज त्यावेळी सप्तसिंधूच्या तटाकी वसत आणि उत्कर्ष पावत असून वाढता वाढता पुढे बलाढ्य हिंदू राष्ट्र म्हणून सुनिश्चितपणे विख्यात होणार असलेल्या एका राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा करीत होते. वांशिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या ते आर्य म्हणून संबोधले जात. प्रादेशिक दृष्ट्या ते सिंधूचे वा सप्तसिंधूचे नाव धारण करीत. आपल्या आसच्या प्रांतापैकी सिंधू नदीच्या काठचा एक प्रांत आणि तेथील लोक हे थेट आज मितीपर्यंत तेच नाव धारण करीत आहेत. सिंध आणि सिंधू याच नावाने ते अनुक्रमे संबोधले जातात. ते आपले पूर्वज गंगा, विंध्य, गोदावरी ओलांडून धडाडीने आणि शौर्याने वसाहती करीत, विजय संपादन करीत या हिंदुस्थानच्या दक्षिण पूर्व पश्चिम सीमांपर्यंत येऊन पोचले. राजकीय, वांशिक आणि सांस्कृतिक दृष्टीच्या संग्रहणाच्या, व्यवच्छेदनाच्या आणि दृढीकरणाच्या प्रशंसनीय पद्धतीनं त्यांनी सिंध पासून पूर्व समुद्रापर्यंतच्या आणि हिमालयापासून दक्षिण समुद्रापर्यंतच्या आपल्या या भूमीतील प्रसरणाच्या क्रमात संबंध आलेल्या आणि संघर्ष झालेल्या यच्च यावत इतर अनार्यांना आत्मसात करून सर्वांचे मिळून एक स्वतंत्र राष्ट्र बनविले. शेवटी एक धर्म, एक भाषा, एक संस्कृती, एक पितृभू आणि एक पुण्यभू या समान बंधनाने बांधले गेलेले असे सर्वांचे मिळून राष्ट्रीय स्वरूपाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचे निश्चित धोरण ठेवूनच राजकारण आणि धर्म यांनी त्यावेळी परस्परांशी स्पर्धा केली. चारधामांचेच उदाहरण पहा. बद्री केदार, द्वारका, रामेश्वर आणि जगन्नाथ ही आपल्या पुण्यभूमीच्या ठोकळ रीतीने चतुःसीमा दाखवणारी तीर्थक्षेत्र, त्या काळातल्या शक्यतेप्रमाणे आपल्या पितृभूमीच्या चतुःसीमांशीही उत्तम प्रकारे मिळती आहेत. तो पौराणिक काळ सोडल्यास आपल्या निश्चित इतिहासाच्या काळात सुद्धा चंद्रगुप्त मौर्य, द्वितीय चंद्रगुप्त, विक्रमादित्य, यशोवर्धन, पुलकेशी, श्री हर्ष आणि असेच इतर मोठमोठाले सम्राट आणि चक्रवर्ती यांच्या केंद्रीभूत बलाढ्य साम्राज्याने आपल्या लोकांची दृढता अधिकाधिक वाढवलीच असून त्यांना एका समान राजकीय आणि राष्ट्रीय अस्तित्वाच्या प्रबळ चेतनेने आंदोलित केले आहे. एका समान संकटाच्या भयाने आपल्या लोकांना घाबरवून सोडणाऱ्या ग्रीक, शक, हूण इत्यादींच्या प्रचंड स्वाऱ्या आणि त्या संकटांचा धुवा उडवण्याकरिता आपल्या लोकांना केव्हा केव्हा शतकावरही एकमुखाने करावी लागलेली महत्तर युद्धे यांच्या योगाने अंतर्गत भेदभाव असतानाही इतर अहिंदू राष्ट्रांच्या तोडीस तोड देणारे असे आपणही एक स्वतंत्र राष्ट्र असल्याचे योग्य रीतीने प्रकट होऊन आपल्या सांस्कृतिक, राजकीय, वांशिक आणि धार्मिक एकत्वाविषयीची त्यांची जाणीव अधिकच संवर्धित झाली. हुणांवरील हिंदूंचा अंतिम विजय आणि मुसलमानांची हिंदुस्थानावरील स्वारी यांच्यामध्ये बाहेरच्या राजकीय संकटांपासून अबाधित असा जो शांततेचा प्रदीर्घ कालखंड गेला त्याचा प्रामुख्याने आपल्या लोकांच्या पुढील दृढीकरणाकडेच विनियोग झाला. आणि त्यांची धार्मिक, सांस्कृतिक, वांशिक आणि राजकीय एकता इतकी शास्त्रशुद्ध, निश्चित आणि जागृत स्वरूपाची झाली की मुसलमान येथे आले त्यावेळी त्यांना हिंदुस्थान हे पूर्ण परिणत होत साते एकात्म हिंदू राष्ट्र म्हणून विलसत असलेले दिसले. मुसलमानी स्वार्या आणि त्यातूनच बनत गेलेले दिल्ली येथील बलाढ्य मुसलमानी साम्राज्य यांच्या रेट्यामुळे काश्मीर ते रामेश्वर आणि सिंध ते बंगाल पर्यंतच्या हिंदूंचे राजकीय ऐक्य त्याहूनही दृढतर झाले आणि वैदिक सप्तसिंधूपासून निघालेले हिंदू हे नाव पृथ्वीराजाच्या पूर्वीच्याही काळापासून पुढे आपल्या जातीचे एक सन्मान्य आणि प्रिय असे समान अभिधान होऊन राहिले. आपल्या सहस्रो हुतात्म्यांनी हिंदू धर्माचा मान राखण्याकरिता हिंदू म्हणून मरण कवटाळले. सहस्रो सहस्र राजे आणि शेतकरी सर्वच हिंदू या नात्याने हिंदू ध्वजाखाली एकत्र होऊन बंड करून उठले आणि आपल्या अहिंदू शत्रूशी लढले. लढता लढता कामास आले. शेवटी शिवाजी महाराज जन्मास आले. हिंदू विजयाचा तास वाजला आणि मुसलमानी वर्चस्वाचा दिवस भरला. हिंदू या एकाच नावाने, हिंदू ध्वज या एकाच ध्वजाखाली, एकमेव हिंदू नेतृत्वाखाली हिंदुवत पातशाहीची स्थापना या एकाच ध्येयाने आणि हिंदुस्थानाचे राजकीय बंधमोचन आपल्या समान मातृभूची आणि पुण्यभूची दास्यमुक्ती हे एकच साध्य दृष्टी पुढे ठेवून प्रांतोप्रांतीचे हिंदू उठले आणि सरते शेवटी मराठ्यांचे साम्राज्य मुसलमानांच्या नबाबांना आणि निजामांना, बादशहांना आणि पातशहांना शेकडो रणक्षेत्रावर झोडून काढण्यात आणि त्यांची मुंडकी उडवण्यात पूर्ण विजयी झाले. मराठे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारी दिशांना जे विजय फडकवीत चालले ते मार्गात तंजावर, गुत्ती, कोल्हापूर, बडोदा, धार, ग्वाल्हेर, इंदोर, झाशी अशा ठिकठिकाणी उपराजधान्या स्थापित थेट अटकेस जाऊन पोचले. त्याने दिल्लीसही राज्य केले आणि मुसलमान मोगल बादशहांना आपल्या शिबिरात बंदिवान, निवृत्त भृतिक आणि भिक्षेकरीही करून ठेवले. शीख हिंदूंनी पंजाबात, गुरखा हिंदूंनी नेपाळात, राजपूत हिंदूंनी राजपुतान्यात आणि मराठा हिंदूंनी दिल्ली ते तंजावर आणि द्वारका ते जगन्नाथ अशी राज्ये गाजवली. अशा प्रकारे ते वैदिक सिंधू वाढता वाढता बलाढ्य हिंदू लोकसमाज, स्वतंत्र हिंदू राष्ट्र, हिंदू पद पादशाही असे परिणत रूप पावले. यातला हिंदू पद पादशाही हा शब्द स्वतः पहिल्या बाजीरावानेच योजला आहे. ते प्रचंड आंदोलन हिंदुत्वाच्या उत्कट जाणीवेने कसे पूर्ण भारलेले होते. पृथ्वीराज, प्रताप, शिवाजी, गुरु गोविंद, बंदा यांच्यापासून तो नाना फडणवीस आणि महाजी शिंदे यांच्या काळापर्यंतचे आपले सर्व हुतात्मे आणि वीर आणि विजेते हिंदू या नात्याच्या आपल्या राष्ट्रीय आणि धार्मिक एकत्वातच कसे भूषण आणि अभिमान मानित हे आपल्याला जर समजवून घ्यायचे असेल, पटवून घ्यायचे असेल, तर एखादा अधिक चांगला ग्रंथ निघेपर्यंत तरी आपण हिंदू पदपादशाही हे माझे ऐतिहासिक पुस्तक अवश्य वाचावे. येथील मर्यादित जागेमुळे मी केवळ निजामाकडील गोविंदराव काळे या मराठा प्रतिनिधीने अगदी परवा म्हणजे ख्रिस्ताब्द 1793 मध्ये नाना फडणवीसांना लिहिलेल्या एका पत्रातील एक छेदकच उदाहरण म्हणून येथे उद्धृत करतो. म्हणजे त्यांच्याच शब्दात त्यांचे विचार आणि भावना आपल्या कानी पडतील. आटक नदीचे अलीकडे दक्षिण समुद्रा पावे तो हिंदूंचे स्थान, तुर्कस्थान नव्हे. ही आपली सीमा पांडवांपासून विक्रमादित्या पावे तो त्यांनी राखून उपभोग घेतला. त्यामागे राज्यकर्ते नादान निघाले म्हणून यवनांचे प्राबल्य झाले. परंतु आता श्रीमंत पेशव्यांचे पुण्य प्रतापे आणि महाजी शिंद्यांचे बुद्धी आणि तलवारीच्या पराक्रमे सर्व घरास आले. ज्यानी ज्यानी हिंदुस्थानात शिरे उचलली त्यांची त्यांची शिरे शिंद्यांनी फोडली. यात सार्वभौमत्व हाती लागणे, यशकीर्ती यांचे नगारे वाजणे इतक्या सर्व गोष्टी आहेत. आपल्या इतिहासाच्या या क्षणिक अपांग दर्शनावरून आता हे स्पष्ट झाले असेल की वैदिक काळापासून निदान 5000 वर्ष तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक आणि राजकीय एकात्मतेचा स्वतंत्र गट घडवून आकारात आणीत होते. ती क्रिया स्वाभाविक विकास पावता पावता तिला जे परिणत फल आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंद हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू आणि पुण्यभू मानित असलेले असे हे हिंदू राष्ट्र बनून राहिले आहे हे होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज केल्यास जगातील दुसऱ्या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदू राष्ट्रासारखे आपल्या जीवनाचे आणि विकासाचे इतके अखंडित सातत्य अधिकारता येणार नाही. हिंदू राष्ट्र हे काही पावसाळ्यातल्या कुत्र्याच्या छत्रीसारखे उगवलेले नाही. ते एखाद्या समेटातूनही उत्पन्न झालेले किंवा उत्पन्न केलेले राष्ट्र नाही. तो काही निव्वळ कागदाचा बनविलेला खेळ नव्हे. एखाद्या मालासारखे ते मागणीप्रमाणे कधी घडवलेलेच नव्हते. किंवा ते म्हणजे परप्रदेशातील चलचलाऊ करून घेतलेली सोय पण नव्हे. ते याच भूमीतून वर आलेले आहे आणि या भूमीतच खोल आणि दूरवर त्याची मुळे पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरता म्हणून काहीतरी हुडकून काढलेले किंवा रचलेले हे थोतांड नाही, तर आपली उत्तर सीमा सांभाळणाऱ्या हिमालयाप्रमाणे भव्य आणि भक्कम असे ते एक सत्य घटित आहे. चिंता नाही, आपल्या या राष्ट्रात घरातल्या घरातच अनेक पंथ आणि अनेक वर्ग, अनेक वयसदृश्ये, अनेक भेद होते आणि आहेतही. पण त्यात विशेष असे ते काय? कोणते राष्ट्र खरोखर त्यापासून अलिप्त आहे? कोणत्याही राष्ट्राचे राष्ट्रत्व हे त्यातील लोकात आपापसातले पोटभेद आणि भिन्नभाव नाहीत यावरून मुळी ठरवलेच जात नसते, तर त्या लोकांचे त्यांचे त्यांच्यातच इतर सर्व विदेशी राष्ट्रांपेक्षा अधिक असे जे एकात्म स्वरूपाचे एकत्व दिसून येत असते त्यावरून आणि त्यांच्या आपापसातल्या भेदापेक्षाही त्यांची जगातील इतर सर्व लोकांपासून जी ठळक आणि फार मोठ्या प्रमाणात भिन्नता असते त्यामुळे त्यांचे स्वतंत्र राष्ट्रीयत्व ठरवण्यात येत असते. जगातील राष्ट्रे ठरवणारी ही एकच एक कसोटी आहे. हिंदूंना एकच समान पितृभू आणि एकच समान पुण्यभू असल्यामुळे आणि त्या दोन्हीही वस्तू एकरूपच असल्यामुळे त्यांचे राष्ट्रीयत्व दुप्पट निश्चित आहे आणि ते त्या कसोटीलाही दुहेरीपणेच चांगले उतरते. आपल्या इतिहासाच्या येथवर रेखाटलेल्या धावत्या रूपरेषेच्या योगाने हे अचूक कळून येत आहे की सहस्रो वर्ष आपल्या हिंदू लोकांना स्वकीय असा एक स्वतंत्र लोकसमाज, स्वकीय असे एक राष्ट्र या नात्याने आपल्या धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय आणि देशाभिमानात्मक अशा एकात्मतेची निश्चित जाणीव होती. प्रस्तुत स्थली विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की थेट मराठी साम्राज्याचे पतन होईपर्यंत राजे, राष्ट्रभक्त, महंत, कवी, राजकारणी अशा आपल्या सर्व लोकांनी हिंदू राष्ट्राची कल्पना वृद्धिंगत आणि दृढ करण्याकरता पूर्ण जाणीवेने आणि सतत झटून हिंदूंची प्रत्यक्ष हिंदूपद पादशाही, स्वतंत्र हिंदू साम्राज्य स्थापिण्याकरिता जीवापाड परिश्रम केले. पंजाबातील आपल्या शीख हिंदू राज्याचे पतन सुद्धा ब्रिटिशांना आपल्या सर्व देशभर अप्रतिहत वर्चस्व स्थापण्याला समर्थ करते झाले. जिंकण्याच्या क्रमात लढावी लागत असलेली सर्व घनघोर युद्धे हिंदू राजांशीच लढावी लागत आहेत हे ब्रिटिशांना पूर्ण आढळून आलेले होते. राजकीय घटक या नात्याने मुसलमानांशी त्यांना कुठेच तोंड द्यावे लागले नाही. राजकीय सत्ता या नात्याने मुसलमानांचा मराठ्यांनीच धुवा उडवलेला होता. एकच एक लढाई ब्रिटिशांना एकट्यानेच अशी मुसलमानांशी द्यावी लागली ती प्लासीची तेवढीच होय. पण ते सुद्धा इतके सोपे कर्म होते की ब्रिटिश सेनाधिकाऱ्याने झोपलेला असतानाच ती जिंकली असे म्हणतात. यामुळे अर्थातच ब्रिटिशांची पहिली चिंता हिंदू राष्ट्राच्या खाली कसाही पण सुरुंग भरलाच पाहिजे. त्यांची धार्मिक आणि राजकीय गट या दृष्टीची दृढता कशीही पण फोडलीच पाहिजे हीच होती. मुसलमानांचा या रंगपटावरील प्रवेश हा ब्रिटिशांच्या हातातले त्यांचीच योजना कृती रेखाटण्यास उपयोगी पडणारे केवळ एक सोयीस्कर उपकरण साधन या नात्यानेच झाला. हिंदुस्थानातील ख्रिस्ती धर्मप्रचारक संस्थांना राज्य सत्तेचा राजकीय पाठिंबा अर्थात प्रत्यक्ष सहाय्य पुरवून हिंदूंना ख्रिस्ती करण्याचा उघड उपायही ब्रिटिशांनी चोखाळून पाहिला. परंतु ख्रिस्ताब्द 1857 बहुवंशी हिंदू नेत्यांनीच घडवून आणलेल्या क्रांती उत्थानाने ब्रिटिशांचे डोळे उघडून हिंदूंच्या आणि मुसलमानांच्याही धर्मावर उघड हल्ला करण्यात केवढी आपत्ती आहे हे चांगलेच निदर्शनास आणल्यामुळे तेव्हापासून ब्रिटिश राज्याचे ख्रिस्ती मिशनला उघड सहाय्य देण्याचे बंद झाले. त्यानंतर हिंदुस्थानास अराष्ट्रीय बनवणारी पाश्चिमात्य शिक्षणाची योजना प्रविष्ट करून हिंदू तरुणांच्या उगवत्या पिढीच्या मनातील साक्षात हिंदू राष्ट्राविषयीच्या कल्पनेखालीच सुरुंग लावण्याचे धोरण त्यांनी चालू केले. स्वतः मेकॉलेचेच उद्गार याविषयी आहेत. आपल्या लिहिलेल्या एका घरगुती पत्रात तो म्हणतो, आपली पाश्चिमात्य शिक्षणाची योजना चालू केल्यास हिंदू तरुणांना आपणहून ख्रिस्ती होणे, आंतरबाह्य पाश्चिमात्य बनणे आणि शेवटी ब्रिटिश लोकांशी संलग्न आणि समरस होणेच प्रिय वाटू लागेल. हिंदूंच्या दुर्दैवाने त्यांच्या त्या अपेक्षा एकूण मुळीच विफल ठरल्या नाहीत. हिंदू तरुणांच्या ज्या पहिल्या पहिल्या पिढ्यांनी आधाशीपणाने ते पाश्चिमात्य शिक्षण घेतले त्या सर्व हिंदूपणाच्या हिंदुत्वाच्या पूर्वीच्या ध्येयापासून खरोखरच तोडल्या गेल्या. हिंदू इतिहास, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती याविषयी त्यांना जवळजवळ काहीच माहीत नाहीसे झाले. हिंदुत्वाविषयी त्यांना जे काही माहीत झाले ते म्हणजे हिंदू असल्याविषयीची त्यांना लाज वाटायला लावतील अशा धूर्ततेनं त्याची सारभूत तत्वे म्हणून बुद्धी पुरस्सर दाखवून देण्यात आलेली त्याची केवळ वैगुण्येच तेवढी होत. उलटपक्षी मुसलमानांना या शिक्षणापासून एक हात दूर ठेवण्यात आले आणि त्यामुळे त्यांच्या जातीय दृढतेचा पाया मुळीच ढासळला नाही. तथापि हिंदुस्थानातला तो पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रवेश निर्भेळ अपायच असा ठरला नाही. त्याच्या मूळ पुरस्कर्त्याच्या अपेक्षेविरुद्ध त्याचे उद्दिष्ट कार्य फोल ठरवून शेवटी हिंदूंच्या सामर्थ्यात भर पाडतील अशा काही नवीन प्रेरणाही त्याच्या योगाने लवकरच प्रचलित झाल्या. तथापि येथे आपण त्याच्या तात्कालिक परिणामांचाच तेवढा विचार करीत आहोत. आणि तो पाश्चिमात्य शिक्षणाचा तात्कालिक परिणाम असा घडून आलेला दिसला की त्या शिक्षणाने भारलेल्या हिंदूंच्या पहिल्या दोन पिढ्या समूळ वाहवल्याच. पाश्चिमात्य ते सारेच त्यांना प्रिय वाटू लागले. ब्रिटिश राज्य हे ईश्वर प्रेरितच ते मानू लागले. त्यांनी त्याच्या चिरस्थायित्वासाठीच प्रार्थना केल्या. पाश्चिमात्य वाङ्मय आणि पाश्चिमात्य इतिहास यांनीच पुष्ट झाल्यामुळे आणि हिंदू तत्वज्ञान आणि हिंदू राजनीती यांचा संबंधच तोडला गेल्यामुळे साहजिकपणेच त्यांनी असा सुगम निर्णय ठाम करून टाकला की वैयक्तिक आणि सामुदायिक जीवनातल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीतही आपण पाश्चिमात्यांचे आणि त्यातही विशेषे करून इंग्रजांचे अनुकरण करू, तरच आपल्या या देशाचे खरे खुरे हित आणि रक्षण होणार आहे. ह्या लोकांना सार्वजनिक कळकळ नव्हती किंवा ते बुद्धिमान नव्हते असे नाही. उलट पक्षी आंग्ल शिक्षित हिंदूंच्या या पहिल्या पिढीतल्या लोकांना इंग्रजांकडून सामाजिक आणि सरकारी मान्यतेच्या उच्च स्थानी आरूढ होण्याची चांगलीच मोकळीक देण्यात आली. हिंदुस्थानातील लोकांनी नेटिवांनी बुद्धिपुरस्सर पुढे ब्रिटिश लोकांची स्तुतिस्तोत्रे गावीत आणि ब्रिटिश राज्याविषयीच्या आपल्या एकनिष्ठेचे प्रदर्शन करावे. एवढ्याच करिता त्यांना प्रत्येक प्रकारची सुखसोय आणि सवलत मिळवून आपल्या लोकांवर प्रचंड वजन बसविता येण्याची उत्तम व्यवस्थाही झाली. त्यांना स्वतःला सुद्धा त्यांच्या परीने आपल्या लोकांचे आणि आपल्या राष्ट्राचे हित करावे असेच मनापासून वाटत होते. परंतु त्या हिताविषयीची त्यांची कल्पना आणि आपले राष्ट्र म्हणजे काय याविषयीचे त्यांचे मत ही दोन्हीही पूर्णपणे परकीय ब्रिटिश असून त्यांचा हिंदुस्थानातील साक्षात वस्तुस्थितीशी काहीच संबंध नसे. आपल्या देशालाच साहजिकपणे ते आपले राष्ट्र म्हणून मानित. त्याचे तेच कारण होय. त्यांच्या इतर सर्व कल्पना आणि भावनांप्रमाणेच त्यांची राष्ट्राभिमानाची कल्पनाही आयती इंग्लंडहून बनून आलेली आणि तीच उसनी घेतलेली असे. त्यांना असे आढळले की इंग्रज हे राष्ट्राभिमान म्हणजे स्वतःच्या देशावरील ते वसत असलेल्या भौगोलिक भूपरिमाणावरील भक्तीच राष्ट्राभिमान म्हणून समजतात. इंग्लंडमध्ये जे जे राहतात त्या सर्वांचेच मिळून धर्म वंश संस्कृती इत्यादी निरपेक्ष असे एक संयुक्त राष्ट्र झाले आहे आणि म्हणूनच इंग्लंड हे भक्कम आणि बलिष्ठ राष्ट्र बनले आहे असा त्यांचा समज असे. ही त्यांची तुलना जितकी आकर्षक तितकीच सोपीही पण होती. अर्थात आपल्याला सुद्धा जर वंश धर्म संस्कृती जाती पंथ यांच्या निरपेक्ष असे हिंदुस्थानचे एकीकरण करता आले तर आपले लोकसुद्धा भक्कम आणि बलिष्ठ अशा हिंदी राष्ट्राच्या प्रतिष्ठेला पोचतील असे त्यांना वाटे. तत्कालीन युरोपातही फ्रान्स या प्रादेशिक परिमाणात जे वास्तव्य करून राहिले ते सारे फ्रेंच, जर्मनीत राहिले ते जर्मन, स्पेनमध्ये राहिले ते स्पॅनिश, इंग्लंडमध्ये राहिले ते इंग्लिश आणि ह्याच अनुक्रमाने प्रत्येक देशातील लोकांचे ते लोकराष्ट्र असे समजले जाई. त्यावरून त्यांना वाटले किंबहुना विचार न करताच ते निश्चित धरून चालले की प्रादेशिक एकता एवढा एकच बंध, एकाच भौगोलिक परिमाणात वास्तव्य करणे एवढी एकच गोष्ट त्या त्या लोकांना स्वतंत्र राष्ट्र ठरवण्यास सर्वात अगत्याची होय, नव्हे तीच एक अगत्य घटकभूत होय। ठीक, तर मग हिंदुस्थानातले हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारसी इत्यादी सर्व लोक हिंदुस्थान नावाच्या प्रादेशिक परिमाणात अनेक शतके एकत्र वसत आले आहेत, अर्थात हे सर्व लोक म्हणजे स्वयमेव एक राष्ट्रच असले पाहिजेत। धर्म, भाषा, संस्कृती, वंश आणि ऐतिहासिक विकास या गोष्टींचा त्यात काहीच संबंध नाही। प्रादेशिक एकता, एक समान देश, हाच तो एक राष्ट्रत्व सिद्ध आणि पुष्ट करण्यास आवश्यक असा पाया होय। प्रादेशिक परिमाण हेच राष्ट्रीयत्वाचे परिमाण असले पाहिजे। इंग्लंडकडे पहा, फ्रान्सकडे पहा, अमेरिकेकडे पहा, असे त्याचे समर्थन असे। या गृहित कृत्यापासून निघणारा उपसिद्धांतही अपरिहार्य होता। हिंदुस्थान हा एक प्रादेशिक परिमाण असल्यामुळे आणि देश या संज्ञेलाही पात्र असल्यामुळे तो राष्ट्रीय परिमाण असलाच पाहिजे। म्हणून आपण सर्व केवळ हिंदीच असलो किंवा झालो पाहिजे, आणि हिंदू अथवा मुसलमान अथवा ख्रिस्ती अथवा पारसी असण्याचे बंद झाले पाहिजे। अर्थातच आंग्ल शिक्षित लोकांच्या या पहिल्या पिढ्यांच्या पुढाऱ्यांनी स्वतः बहुतेक सर्व हिंदू असतानाही हिंदू असण्याचे सोडून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला, आणि हिंदू आणि मुसलमान अशा भेदांची जाणीव सुद्धा ठेवणे हीन प्रतिष्ठेचे मानून ते एकदम हिंदी देशभक्तच मात्र बनले। हिंदू असण्याचे सोडून देणे त्यांना अतिशय सोपेही गेले। त्यांना दुसरे कोणतेच शिक्षण मिळालेले नव्हते, आणि जे पाश्चिमात्य शिक्षण त्यांना मिळाले होते त्याने त्यांना हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्माव्यतिरिक्त दुसरे काहीच नसून तो धर्मही निव्वळ भ्रामक समजुतींचा एक जुडगाच होय एवढेच शिकवले होते। थोडेसे थांबण्याचा आणि वांशिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक अशा सर्व दृष्टिकोनातून हिंदुत्वाच्या, हिंदूपणाच्या इतर सर्वात मूलभूत अशा विषयांसंबंधी विचार करण्याचा त्यांना प्रसंगच कधी आला नाही। त्यांना स्वतःला ज्या अर्थी आपला हिंदूपणा सोडून देणे आणि आपण हिंदी आणि केवळ हिंदीच असल्याच्या विचारात निमग्न होणे सोपे असल्याचे आढळून आले, त्या अर्थी मुसलमानांनाही आपण मुसलमान असल्याचे विसरणे आणि हिंदी लोकात, हिंदी राष्ट्रात पूर्णांशाने मिसळून जाणे तितकेच सोपे वाटेल अशी त्यांची अपेक्षा होती। ती गोष्ट त्या हिंदी देशभक्तांना हिंदुस्थान या प्रादेशिक परिमाणाप्रमाणे आधीच ठरून गेली असल्यासारखी वाटत होती। ते पाश्चिमात्य शिक्षण हिंदूंमध्ये जसजसे झपाट्याने पसरत गेले तसतशी हिंदी राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेलाही अनुयायांची अधिकाधिक मोठी संख्या मिळण्याचे चालू राहिले। अर्थात याच्या उलट हिंदूंच्या हिंदू या नात्याने, राजकीय परिमाणाच्या नात्याने, स्वयमेव राष्ट्र या नात्याने असणारा एकात्मपणा अधिकाधिक क्षीण क्षीण होत चालला, आणि शेवटी निव्वळ अनास्थारूपी उपासमारीमुळे त्याला स्वतःची शुद्धीच राहिली नाही। परिस्थितीला मिळालेल्या या कलाटणीमुळे ब्रिटिशांना मनातून फार आनंद झाला। अशा स्थितीत हिंदू राष्ट्राच्या राजकीय जाणीवेचे पुनरुज्जीवन आणि हिंदू सार्वभौमत्वाच्या ध्येयाचा पुनरुदय होईल, तर त्यापासून काय ते आपल्या राजकीय वर्चस्वाला धोका येण्याचे भय आहे हे ब्रिटिश लोक पूर्णपणे जाणून होते। पण हिंदू असल्याचा राजकीय दृष्ट्याही अभिमान वाटणारा हिंदू ख्रिस्ताब्द 1857 नंतरही संशयास्पद मनुष्य समजला जात असे हे सत्य आहे, कारण तो आपल्या हिंदू राज्याच्या हानीविषयी नित्य चिंतन करी आणि म्हणून प्राथमिक क्रांतिकारक म्हणून त्याच्यावर पाळत ठेवली जाई. 1857 मधल्या क्रांतियुद्धातील पराभवानंतरही पंजाबात रामसिंग कुका आणि महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडके यांनी केलेल्या सशस्त्र उत्थानांच्या योगाने ब्रिटिशांना येत असलेला तो संशय केवळ दृढतरच झाला. शिवाजी राजांच्या प्रमाणे स्वतंत्र हिंदू राज्याचे पुनरुज्जीवन करण्याच्या आकांक्षेने वासुदेव बळवंत फडके यांनी केलेले उत्थान मोडून काढले गेल्यानंतर तत्काळच हिंदी राष्ट्रीय सभेचा अर्थात काँग्रेसचा जन्म झाला. येथे हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की ब्रिटिश सरकार काँग्रेसच्या स्थापनेला अनुकूल होते आणि एका व्हॉइसरॉयनेच ती आत्मीय भावाने पुरस्कारली होती. ह्यूम, वेडरबर्न इत्यादींसारख्या अनेक प्रमुख ब्रिटिश सनदी नोकरांकडेच बरीच वर्ष तिचे नेतृत्व चालू होते. मोठमोठ्या हिंदू पुढाऱ्यांनी आत्यंतिक लोकहितबुद्धीने प्रेरित होऊन तिची जोपासना केली आणि त्यामुळेच हिंदी देशभक्तांच्या त्या नव्या संप्रदायाची ती संघटित आणि अधिकृत प्रतिनिधी बनली. ब्रिटिश हे ज्या अर्थी हिंदू राष्ट्राभिमानाच्या संभाव्य पुनरुज्जीवनावरील तोडगा ह्या दृष्टीने या हिंदी उपक्रमाला अनुकूल होते, त्या अर्थी या नव्या हिंदी राष्ट्रवादी संप्रदायाचा संसर्गाने मुसलमानांचा मुसलमान या नात्याचा एकजिन्सीपणा बाधित होणार नाही अशी काळजीही ते ब्रिटिश दक्षतेने घेतच होते. कारण मुसलमान सुद्धा जर त्या संप्रदायात हिंदूंप्रमाणे पूर्ण मनोभावाने जाऊन मिळाले तर खरोखरीच संयुक्त हिंदी राष्ट्र अस्तित्वात येईल आणि ती घटना हिंदुस्थानातील ब्रिटिश वर्चस्वाला हिंदूंच्या एकाकी पुनरुज्जीवनापेक्षाही कदाचित अधिक घातक ठरेल हे ब्रिटिश लोक पुरेपूर जाणून होते. हिंदी राष्ट्राभिमानाच्या खऱ्या प्रामाणिक आणि फलदायी हिंदू राष्ट्राभिमानाच्या पुनरुज्जीवनाहून अधिक नसली तरी तितकी तरी ब्रिटिशांना या एकीची भीती वाटत होती आणि ते त्याचा द्वेष करत होते. त्यामुळे एकीकडून त्यांनी हिंदू राष्ट्राविषयी मुसलमानांच्या ठिकाणी असलेल्या माथेफिरूपणाच्या द्वेषाला वैराला आणि अविश्वासाला चोरून उत्तेजन दिले आणि सहाय्य देऊन कोणत्याही प्रकारचे खरे हिंदी राष्ट्रीय ऐक्य मृगजळाप्रमाणे भ्रामक करून टाकले. दुसरीकडून निर्भेळ हिंदू राष्ट्राच्या उदयाचा विचार व्यावहारिक राजकारणाच्या कक्षेबाहेरच राहावा याकरता हिंदूंना मात्र निदान प्रारंभी तरी राष्ट्रवाद रूपी मृगजळाच्या मागे हावरेपणाने धाव घेण्याला प्रोत्साहन दिले. अर्थात हिंदी राष्ट्रवादाला उत्तेजन देण्याच्या ब्रिटिशांच्या या धोरणाचे परिणाम आरंभीच्या त्यांच्या अपेक्षा मुळीच पूर्ण करणारे नव्हते आणि त्यामुळे त्यांना ते धोरण पुढे पालटावे लागले ती गोष्ट निराळी. परंतु त्यावरून मी वर निर्देशिलेली गोष्ट खोटी ठरत नाही. सर्व हिंदुस्थानची एकजूट करून एक सुसंघटित असे राजकीय परिमाण बनवण्याच्या ध्येयात हिंदूंना आक्षेपार्ह असे काहीच आढळले नाही आणि ते अगदी साहजिकच होते. कारण नित्य विश्वव्यापक दृष्टीने तत्वविचार करणाऱ्या आणि लोकसंग्रहाकडेच कल असलेल्या हिंदूंच्या मनोवृत्तीशी ते मिळतेच होते. हेही खरेच आहे की एकच मानवी राज्य सर्व मनुष्यजात हे त्यातील नागरिक आणि पृथ्वी ही त्यांची मातृभूमी असेच ध्येय राजकारणाचे असावयास पाहिजे. अखिल मानव जातीच्या एक पंचमांशाने वसलेला हा सर्व हिंदुस्थान धार्मिक वांशिक आणि सांस्कृतिक भिन्न भावांचा विचार न करता त्या सर्वांना एकाच एकात्म गटात बुडवून एक झाला तर ते सर्व मानवी राजकीय ध्येय प्रत्यक्ष गाठण्याच्या दिशेने मानवजातीने एक मोठेच पाऊल टाकले असे होईल. या कल्पनेच्या भाषेपुरता आणि चित्रापुरता विचार केला तरी सर्वं खलविदं ब्रह्म हे सर्व केवळ एक आणि अविभाज्य ब्रह्म आहे असे धार्मिक आणि सांस्कृतिक तत्वज्ञान प्रतिपादणाऱ्या हिंदूंसारख्या लोकांना ते आकर्षक वाटल्या वाचून कसे राहावे. परंतु त्या ब्रह्मालाही तत्वज्ञानाच्या दृष्टीप्रमाणे किंवा राजकीय दृष्टीनेही माया या विभाजक तत्वाचे दुसरे अंग आहे. पण त्या ध्येयाविषयीच्या उत्साहभरात त्या हिंदू देशभक्तांचे त्याच गोष्टीकडे नेमके दुर्लक्ष झाले. जर सर्व हिंदुस्थान एक झाला, होय, पण त्या जरनेच सर्वात मोठा घोटाळा केला. हिंदी राष्ट्र ही नवी कल्पना हिंदुस्थानच्या प्रादेशिक ऐक्याच्या एकट्याच समान बंधावर उभारलेली होती. एक जात कोणाच हिंदू ना, त्यांच्या अत्युत्कट अशा धर्मविषयक वा संस्कृतीविषयक वा वंशविषयक भावनांना विरोधी असे त्या गृहित कल्पनेत काहीच आढळले नाही. कारण त्यांचे राष्ट्रीय अस्तित्व हिंदुस्थान या प्रादेशिक परिमाणाशी पूर्वीच एकरूप होऊन गेलेले होते. हिंदुस्थान ही त्यांची केवळ निवासभूमीच नव्हती, तर साक्षात घरच, पितृभूच, मातृभूच आणि एकमेव पुण्यभूही होती. हिंदी देशभक्ती हा त्यांना हिंदू राष्ट्रभक्तीचाच केवळ एक दुसरा पर्यायी शब्द होता. प्रादेशिक परिमाण सुद्धा त्यांच्या वांशिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परिमाणांशी इतके पूर्णत्वाने एकरूप झाले होते की त्यांच्या दृष्टीने हिंदी राष्ट्र ही हिंदू राष्ट्राचीच केवळ एक प्रादेशिक संज्ञा होती. हिंदुस्थानला इंडिया म्हणून जरी संबोधले तरी तो हिंदुस्थानच राहिला असता तत्वतः त्याच्यात काहीच अंतर पडले नसते. म्हणून व्यवहाराकरिता ती गोष्ट दुर्लक्षिलीही गेली असती. पाश्चिमात्य शिक्षणात पारंगत असतानाही जे हिंदूपणाच्या भावनेने रसरसलेले होते आणि धर्माने, वंशाने आणि संस्कृतीने हिंदू असल्याविषयीचा जे अभिमान धरित होते ते हिंदू पुढारी सुद्धा त्या हिंदी राष्ट्रीय चळवळीला जे मिळते झाले, अंतःकरणपूर्वक काँग्रेसच्या कार्यात जे सहभागी झाले आणि हिंदुस्थानातील इतर अहिंदू अल्पसंख्याकांशी न्याय्य पायावर आणि सन्मान्य सहवासी म्हणून समानता राखणारे असे खरे हिंदी संयुक्त राज्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ब्रिटिश सरकारच्या हातून राजकीय सत्ता हिसकावून घेण्याकरता चिकाटीने झगडणाऱ्या या संपूर्ण राजकीय संस्थेचे काँग्रेसचे नेतृत्वही त्यांनी जे चालवले ते सर्वांचे मी वर सांगितलेले आहे तेच कारण होय. परंतु जरी सर्व हिंदू संशयरहित उत्साहाने त्या हिंदी राष्ट्रीय सभेच्या भोवती गोळा झाले आणि तिच्या बुडाशी असलेल्या प्रादेशिक राष्ट्रीयत्वाच्या तत्वाला जरी त्यांनी आपली प्रामाणिक निष्ठा अर्पिली तरी हिंदुस्थानातील मुसलमानांच्या गळी उतरण्याच्या संबंधात ते तत्व अत्यंत अपेशीच झाल्याचे दिसून येते. त्यांचा संबंध समाज पहिल्यापासूनच तिच्यापासून पाय मागे घेऊन होता आणि पुढे पुढे तर तो तिच्यावर पुरा संतप्तच होऊ लागला. कशाही रीतीने राजकीय एक गट बनवण्याकरता आपापले वांशिक आणि धार्मिक व्यक्तित्व हिंदी राष्ट्रात विलीन करण्याविषयीची मागणी सर्व हिंदी लोकांना काँग्रेसकडून जसजशी अधिकाधिक आग्रहानी होऊ लागली तसतसे मुसलमान अधिकाधिकच अविश्वासू आणि अनावर होत चालले. कारण हिंदी देशभक्तीची काँग्रेसने जी व्याख्या केली होती तिच्या योगाने वांशिक, धार्मिक आणि सांस्कृतिक आकांक्षांचे प्राण सर्वस्वच असणाऱ्या त्यांच्या मुसलमानी राष्ट्राभिमानाला प्राणांतिक टोला बसणार असे त्यांना स्वभावतःच वाटत होते. ब्रिटिश सरकारने आपले उद्दिष्ट साधण्याकरता त्यांच्या या काँग्रेस विरोधक प्रवृत्तीला उत्तेजन दिले. आपल्या हिंदू देशभक्तांच्या चिकाटीच्या प्रयत्नांनी काँग्रेसचे राजकीय महत्व जोजो अधिकाधिक वाढत चालले, तिच्या मागण्या जसजशा अधिकाधिक आग्रहाच्या होत चालल्या आणि त्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याची तिची शक्तीही जसजशी प्रबलत्तर होत चालली, तो आणि तसतसा मुसलमानांचा विरोध तिला अधिकाधिक स्पष्ट शब्दात आणि निश्चित असा होऊ लागला आणि ब्रिटिश सरकारचेही त्यांना अधिकाधिक आग्रहाचे उत्तेजन आणि अधिकाधिक चोरून असे सहाय्य मिळत गेले. हिंदी राष्ट्रीय सभेच्या चळवळीपासून हिंदू दृष्टीनेही आपणा हिंदूंना जे लाभ झाले आहेत ते न ओळखणारा मनुष्य मी मुळीच नाही. मूळचा विशिष्ट उद्देश नसताना सुद्धा केवळ आपातच असले तरी पण प्रांतिक भाषिक आणि पंथविशिष्ट कुढेपणा भेद आणि भिन्नत्व घासून काढून सबंध हिंदू जगाचे सामग्र्याने दृढीकरण घडवून आणण्यात तिने फार मोठा भाग घेतला आहे. एक सार्वजनिक राजकीय व्यासपीठ तिने पुरवले आहे. संयुक्त आणि मध्यवर्ती राज्याच्या निश्चित ध्येयासह समान राष्ट्रीय अस्तित्वाच्या जाणीवेनं तिनं सचेतन केलं आहे. जे दोष मध्ये घुसले असतील ते काढून सुधारता येतील, पण जे चांगले निष्पन्न झाले आहे ते नाकारण्याचे काहीच कारण नाही. हिंदुस्थानात चालू करण्यात आलेल्या पाश्चिमात्य शिक्षणाच्या नावानेही मी खडे फोडीत नाही. तेथे चालू करण्यातले ब्रिटिशांचे हेतू जरी कितीही शंकनीय असले तरी सरते शेवटी आपण हिंदू तो डाव उलटविण्यात यशस्वीच झालो असून पश्चिमेशी आपल्या त्यायोगे आलेल्या संबंधांपासून आपला लाभ आणि हितच झाल्याचे दाखवता येण्याच्या स्थितीत आज आपण आहोत. तथापि पश्चिमेशी आलेल्या आपल्या संबंधापासून आणि सरकारी विश्वविद्यालयातील इंग्रजी शिक्षणाच्या पुनरुज्जीवनापासून आपण हिंदूंनी मिळवलेला लाभ हा ज्याप्रमाणे ब्रिटिश सरकारच्या दुष्ट हेतूला न जुमानता मिळवलेला होता, तद्वतच आपल्या हिंदू राष्ट्राच्या पुढील दृढीकरणाऱ्या रूपानेही जे हित आपणा हिंदूंचे झाले ते सुद्धा हिंदी राष्ट्रीयत्वाच्या त्या नव्या संप्रदायाच्या किंवा हिंदी राष्ट्रीय सभेच्या घोषित उद्देशाच्या बळावर झालेले नाही, तर हिंदू या नात्याची आपली वांशिक आणि धार्मिक जाणीव दडपून टाकण्याच्या तिच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रयत्नांना न जुमानताच ते झाले आहे. प्रादेशिक देशभक्तांना आम्ही हिंदू असण्याचे निदान राष्ट्रीय आणि राजकीय गट या नात्याने तरी बंद होणेच पाहिजे होते. त्यांच्यातल्या काहींना तर आपण हिंदू असल्याचे नाकारण्यातच साक्षात भूषण वाटले. ते केवळ हिंदीच होते, तसे करण्यात आपण देशभक्तीचे एक मोठेच उदाहरण घालून देत आहोत असे मानून त्यायोगे मुसलमानांना सुद्धा त्यांचे जातीय अस्तित्व सोडून देण्याविषयी आणि त्या प्रादेशिक हिंदी राष्ट्रामध्ये नामनिर्देशातील रीतीने विलीन होण्याविषयी आपण वळवू अशी त्यांनी कल्पना करून घेतली. परंतु मुसलमान हे आधीही मुसलमान आणि अंतीही मुसलमानच राहिले, हिंदी केव्हाच झाले नाहीत. भुरळ पडलेले हिंदू लाखोंनी बंदीगृहात जाऊन सहस्रांनी अंदमानला जाऊन आणि शेकडोंनी फासावर जाऊन सर्व हिंदी लोकांसाठी समान राजकीय अधिकार हिसकावून घेण्याच्या हेतूने ब्रिटिशांशी झगडत होते तोपर्यंत हे मुसलमान कुंपणावर बसूनच निव्वळ मौज पाहत राहिले. परंतु एकीकडून काँग्रेसनिष्ठ हिंदूंनी चालविलेली निशस्त्र प्रतिकार चळवळ आणि दुसरीकडून सशस्त्र हिंदू क्रांतिकारकांनी चालविलेली अधिक भयंकर आणि अधिक परिणामकारक सशस्त्र चळवळीचा प्राणपणाचा संघर्ष यांनी ब्रिटिश सरकारवर पुरेसे दडपण आणून हिंदी लोकांच्या हाती काहीतरी भरीव सत्ता देणं, त्याला हिंदूंनी भाग पाडता क्षणी मात्र मुसलमान पटापट धावत आले आणि आम्ही हिंदी आहो आम्हाला आमचा प्राप्त वाटा पुरेपूर पाहिजे असा अधिकार सांगू लागले. शेवटी गोष्टी या थरावर आल्या की साक्षात मुस्लिम लीग सारख्या प्रतिनिधीभूत मुसलमानी संस्थेकडून हिंदुस्थानची मुसलमानी हिंदुस्थान आणि हिंदू हिंदुस्थान अशी दोन छकले करण्याची सूचना निर्लज्जपणे पुढे करण्यात आली आणि हिंदूंविरुद्ध अहिंदी मुसलमानी राष्ट्रांशीही संगनमत करण्याची सिद्धता उघडपणे घोषित करण्यात आली. अत्यंत शुद्ध हेतूने पण विवेकशून्य श्रद्धेने आणि आंधळ्या धोरणाने धर्म जाती आणि संस्कृती यांनी निरपेक्ष आणि केवळ प्रादेशिक एकतेच्या एकाच समान बंधावर आधारलेले असे सर्व हिंदी लोकांचे मिळून एकच अविभक्त आणि अविभाज्य हिंदी राष्ट्र बनवण्याकरता ज्यांनी अट्टहासपूर्वक परिश्रम केले त्या उपर्युक्त हिंदू देशभक्तांच्या सर्व आशांचे हे असे शोचनीय भवितव्य होते. तर मग संयुक्त हिंदी राष्ट्रात मुसलमानांनी आपण विलीन होण्याला अनुकूल व्हावे याकरिता त्यांची आराधना करण्याच्या काही झाले तरी प्रथम हिंदी आणि नंतर मुसलमान असण्याकरता त्यांना वळवण्याच्या काँग्रेसने गेली पुरेपूर 50 वर्ष चालविलेल्या सर्व प्रयत्नांना जे दारुण अपयश आले याचे मूळ कारण कोणते? एक संयुक्त हिंदी राष्ट्र बनवणे मुसलमानांनाही रुचत नाही किंवा नको आहे असे नाही, परंतु ऐक्याविषयीची अर्थात हिंदुस्थानच्या राष्ट्रीय ऐक्याविषयीची त्यांची कल्पना त्यांच्या प्रादेशिक एकतेवर मात्र मुळीच आधारलेली नाही. जर कोणा मुसलमानाने आपले खरे हृदगत तेही शक्य तितक्या स्पष्ट शब्दांनी आजवर प्रगट केले असेल तर ते मोपल्यांच्या बंडाचा पुढारी अल्ली मुसलियार ह्यानेच होय. सहस्रावधी हिंदूंना बलात्काराने बाटवण्याच्या किंवा पुरुष स्त्रिया मुले सर्वांनाच एकदम खडगाला बळी देण्याच्या आपल्या अत्याचारांच्या कांडाचे समर्थन करताना त्यांनी असेच घोषित केले की सर्व हिंदुस्थान एक होऊन एक राष्ट्र भावयास पाहिजे असेल तर त्याकरता टिकाऊ असे हिंदू मुसलमानांचे ऐक्य घडवून आणण्याचा एकच एक अनन्य मार्ग म्हणजे सर्व हिंदूंनी मुसलमान होणे हाच होय. जे हिंदू तसे करण्याचे नाकारतील ते हिंदी ऐक्याच्या कार्याचे द्रोही होत आणि ते मरणालाच पात्र होत. अल्ली मुसलियार हा खणखणीतपणे सरधोपटपणे आपल्या खऱ्या मातृभाषेतच बोलला. महम्मद अली आणि इतर काही जण यांच्यासारख्या शिष्टाचारी मुसलमानांची भाषा थोडी सुरेख सालंकृत लॅटिन ग्रीक अशी असते पण सर्वांना अभिप्रेत अर्थ एकच. केवळ प्रादेशिक एकता नव्हे तर धार्मिक वांशिक आणि सांस्कृतिक एकता हीच एकात्म राष्ट्र घडविण्याच्या कार्यात खरी महत्वाची होय हे नेमके ओळखण्याला काँग्रेस चुकली आणि तेच तिच्या या संबंधातल्या अपयशाचे मूळ कारण होय. राष्ट्रांच्या जडणघडणीत प्रादेशिक एकता अर्थात एकच समान निवासभूमी असणे या गोष्टीपेक्षाही धार्मिक वांशिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक आप्त संबंधाचेच केवढे तरी मोठे महत्व असते या मूलभूत सामाजिक आणि राजकीय तत्वाकडे दुर्लक्ष करण्याची काँग्रेसने प्रारंभीच फार गंभीर अशी घोडचूक केली. प्रादेशिक एकता हा सुद्धा त्या घटकातला एक घटक असतो पण बहुधा सर्वच ठिकाणी तो एकच एक घटक मात्र होऊ शकत नाही. इंग्लंड आणि इतर काही युरोपियन राष्ट्रे यांची उदाहरणे घ्या. या उदाहरणांनीच हिंदी राष्ट्रीय सभेच्या हिंदू संस्थापकांना चुकीच्या मार्गावर नेले. प्रस्तुत भाषणाच्या वरील परिच्छेदात विशद केल्याप्रमाणे ती मुळी योग्य रीतीने समजलीच गेली नाहीत. इंग्लंड आज जे एक एकसंघ राष्ट्र बनलेले दिसत आहे ते काही एक अगदी तंतोतंत असे प्रादेशिक परिमाण आहे या एकाच कारणामुळे नव्हे. तेथील लोकांचा प्रादेशिक देशाभिमान हे काही कारण नाही, तर तो त्यांच्या इतर सामाजिक आणि राजकीय आप्तसंबंधांचे कार्य यांचा परिणाम आहे. उदाहरणार्थ, इंग्लंड हे पूर्वीच्या काळीही असेच तंतोतंत प्रादेशिक परिमाण होते, परंतु जेव्हा त्यांच्या धार्मिक संवेदनशीलता अतिशय डिवचल्या गेल्या तेव्हा आंग्ल कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट यांना आपल्या देशांतर्गत बांधवांपेक्षा अनुक्रमे आपापल्या बाह्य देशीय सहधर्मियांकडेच अधिक ओढले जात असल्याचा अनुभव आला. आंग्ल कॅथोलिकांनी इंग्लंडमधील आपल्या आंग्लच पण प्रोटेस्टंट असलेल्या सार्वभौम राजापेक्षाही रोममधील पोपचीच अधिक काळजी घेतली. आंग्ल प्रोटेस्टंटनी रोमन कॅथोलिक मताच्या आंग्ल राजाच्या स्थली हॉलंडमधून विल्यमलाच आपल्यावर राज्य करण्याकरता पाचारण केले. तशीच पुन्हा हॉलंडची ही गोष्ट पहा. हॉलंडचे लोक हे एकच सामायिक भूप्रदेश असून सुद्धा पूर्व इतिहासातील आपल्या धार्मिक बाजूनेच स्वाभिमान प्रभावित झाल्यामुळे एकसंघ राष्ट्र म्हणून ते एक होऊ शकले नाहीत. तेथील कॅथोलिक आपल्या स्वतःच्याच प्रोटेस्टंट असलेल्या विल्यम ऑफ ऑरेंज या राजाविरुद्ध स्पेनला मिळाले. ऑस्ट्रिया हंगेरीचेही उदाहरण घ्या. तेथील लोकांना प्रादेशिकरित्या विभागणारी कोणतीच ठळक गोष्ट नव्हती. ते सर्वजण एकत्रित होऊन त्यांचे एक साम्राज्य बनलेले होते आणि एकाच शासनाखाली एक स्वतंत्र राजकीय गट म्हणून कित्येक शतके ते नांदलेही होते. परंतु त्यांच्या अंतःकरणातून त्यांना परस्परांकडे ओढणारे असे वांशिक सांस्कृतिक भाषिक वा ऐतिहासिक स्वरूपाचे कोणतेच आप्तबंध नव्हते. त्यायोगे अनुकूल संधी प्राप्त होताच त्यांचे राष्ट्रीय आणि राजकीय ऐक्य तत्काळ फुटले. अथवा असेही म्हणता येणार नाही की अहो, ही तुमची वांशिक आणि धार्मिक प्रौढी ही आता कधीच गतकाळातली गोष्ट होऊन गेली आहे. त्यानंतर जग आता अधिक शहाणे झाले आहे. कोणताही अद्ययावत मनुष्य आजकाल त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. या सर्वसाधारणपणे घोषात आम्ही आमचा असा सूर आणखी मिळवतो. हिंदी मुसलमान इंडियन हे आजकालच्या जर्मन किंवा आयरिश लोकांहून अधिक अद्ययावत आहेत काय? जर्मन किंवा आयरिश हे जगातल्या सर्वात पुढारलेल्या सुशिक्षित आणि अद्ययावत अशा राष्ट्रात गणले जाणार नाहीत काय? पण तरी सुद्धा ते जर्मन किंवा आयरिश आजच्या काळातही समान वंश भाषा संस्कृती वा इतिहास त्यांच्यापेक्षा प्रादेशिक एकतेला अधिक महत्व देत असल्याचे कधी आढळत आले आहे काय? सुडेटन जर्मन आणि म्हटल्यास प्रशियन जर्मनही यांना बराच काळापर्यंत राजकीय एकराष्ट्रच ठाऊक नव्हते. ते एका राज्यात अंतर्भूत नव्हते. जर्मनच्या युद्धात जर्मनीला जर्जर करणारा प्रहार केल्यानंतर जर्मनीच्या शत्रूंनी त्यांचे तुकडे पाडले, गोधडी वजा एक राष्ट्र निर्मिण्याचा गोंधळ घातला, प्रादेशिक परिमाणाच्या परिघात बसवले आणि झेकोस्लोव्हाकिया हे नाव देऊन सुडेटन जर्मन पोल हंगेरियन झेक स्लोव्हाक यांची खिचडी केली. पण त्यांनी राष्ट्र म्हणून काय घडवले? सुडेटन जर्मनांना प्रादेशिक ऐक्याच्या भ्रामक आलेख्यांवर प्रशियन जर्मनांच्या बाहेर काढून टाकण्यात आले होते, तरी सुद्धा त्याला न जुमानता ते प्रशियन जर्मनीशीच एक होण्याची उत्कटतेनं आशा धरून होते. प्रादेशिक आणि राजकीय एकत्वाच्या नात्याने आलेख्यात ते एकत्र रेखाटले असताना सुद्धा ते न मानून पुढच्या दारी सडणाऱ्या आणि निकृष्टपणाच्या झेकांविरुद्ध ते बंड करून उठले आणि प्राणसंकटाची ही क्षिती न बाळगता प्रशियनांमध्येच जाऊन मिळते झाले. असे त्या सुडेटन जर्मनांनी खरोखरच का करावे? झेकांपेक्षा किंवा स्लोव्हॉकांपेक्षा प्रशियनांशी त्या सुडेटन जर्मनांचा अधिक निश्चित असा प्रादेशिक लागाबांधा होता म्हणून खचित नव्हे, तर जर्मनीतील जर्मनांशी भाषिक, सांस्कृतिक, वांशिक आणि ऐतिहासिक स्वरूपाचे जे त्यांचे जिव्हाळ्याचे आप्तबंध होते आणि जर्मन लोकांचाच अवयव होण्यात त्यांना जे भूषण वाटत होते त्यामुळेच होय. उलट पक्षी जर्मन ज्यूंचा प्रकार पहा. हे जर्मन ज्यू प्रादेशिक एकतेच्या बंधाने जर्मनांशी निगडित झालेले असल्यामुळे जर्मन भूमीत अनेक शतके जर्मनांसह वसत आलेले होते. इतकेच नव्हे तर जर्मन राज्यात ते प्रत्यक्ष समाविष्ट केले गेलेले होते. राजकारणी भाषेतही ते साक्षात जर्मन म्हणूनच लेखले जात. जर्मनीतले नागरिक अधिकार समानतेन उपभोगित. छे छे, राष्ट्रीय जर्मन विधिशासनातले एक घटक या नात्याने जर्मन राज्यावरही ते वर्चस्व गाजवीत असे म्हटले तरी चालेल, पण तरीही त्यांचे जर्मनांशी पटले नाही. तसेच आणखीन आयरिश उदाहरण पहा. आयर्लंड आणि इंग्लंड दोन्ही म्हणून एकच राजकीय गट असून कित्येक शतके दोघांचेही एकच राज्य आणि एकच पार्लमेंट चालत आलेले होते. इंग्लिश लोक पिढ्यानपिढ्या आयर्लंडमध्ये बेटी व्यवहार, रोटी व्यवहार आणि एकाच इंग्लिश भाषेतून वाग्व्यवहार करीत वसत आले होते. इंग्लिश लोक आणि आयरिश लोक यांचा दोघांचाही प्रादेशिक बंध एकच आहे आणि दोघांची भूमीही स्पष्टपणे रेखाटली गेलेली आयर्लंड ही एकच आहे. त्यांचा धर्म सुद्धा एकच आहे. अथवा आयर्लंड हा काही महाद्वीपावरील एखादा फार मोठा प्रदेश नाही, तो हिंदुस्थानातल्या एखाद्या प्रांताएवढा सुद्धा जेमतेमच मोठा असेल. परंतु हे सारे सामान्य घटक आणि इतके निकटचे वास्तव्य या गोष्टींनी इंग्लिश आणि आयरिश लोकांचे एक राज्य बनले आहे काय? छे छे, आयर्लंड मध्येही नाही आणि ग्रेट ब्रिटन मध्येही नाही. आयरिश लोक बंड करून उठले. त्यांना इंग्लिशांसारख्या मिळत असलेल्या बादशाही सवलती त्यांनी तुच्छ मानल्या. मृतप्राय झालेली आपली स्वतःची आयरिश भाषा पुन्हा जिवंत केली आणि आपले स्वतंत्र आयरिश राष्ट्रीय राज्य प्रस्थापित केले. उलट पक्षी अल्स्ट्रे राईट इंग्लिशही कसा वागतो? ज्यांच्याशी तो अनेक शतके वसत आला त्या आपल्या अगदी दाराशेजारचे आयरिश मनुष्याशी कसलाही राष्ट्रीय संबंध ठेवण्याचे तो नाकारतो आणि ज्यांचे त्याने कधी तोंड सुद्धा पाहिले नसेल आणि जे त्यांच्यापासून फार दूरवर समुद्रापलीकडे राहतात त्या आपल्या इंग्लिश बांधवांशी संयुक्त होण्याकरता झुरतो. हे तरी का घडावे? कारण एकच, आयरिश आणि इंग्लिश यांचे निव्वळ प्रादेशिक ऐक्य त्यांना जितके आकर्षू शकते त्याच्यापेक्षाही त्यांच्यामधला वांशिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक आप्तबंधांचा एकत्वाचा अभाव त्यांना एकमेकांपासून अधिक दूर लोटतो. अद्ययावत राष्ट्रांच्याच अशा या थोड्याशा उदाहरणांवरून असेच दिसून येईल की धार्मिक वांशिक सांस्कृतिक आणि असेच इतर आप्त संबंध भिन्न असणाऱ्या लोकांना केवळ प्रादेशिक एकत्व किंवा वसती स्थानाचे एकत्व एवढीच एक गोष्ट प्रायः कोठेच एक राष्ट्रीय बनवू शकत नाहीत. धार्मिक वांशिक सांस्कृतिक भाषिक किंवा ऐतिहासिक आप्तसंबंध हेच मनुष्यांना त्यांचे वाटायला लावतात. प्रश्नाचा प्रश्न, परात्पर प्रश्न किंवा कळीचा प्रश्न तो हाच आहे की हिंदूंशी एक होण्याविषयी ती तशी इच्छा हिंदी मुसलमानांच्या ठाई आहे काय? आणि काँग्रेसनिष्ठ हिंदू हिंदी राष्ट्रीय चळवळीच्या प्रारंभी एक क्षणभरही त्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी थांबले नाहीत. अथवा आजही मुसलमानांच्या प्रार्थनांच्या वेळांशी जुळते घेण्याकरता ते तो प्रश्न आपल्या डोक्यात आणत नाहीत. मुस्लिम लीग जातीनिष्ठ आहे असे नुसते घोषित करून काहीच उपयोग नाही. ती काही नव्याने कळलेली वार्ता नव्हे. खरी गोष्ट अशी आहे की काँग्रेसवाल्या मुसलमानात सुद्धा सबंदच्या सबंद मुसलमान समाजच जातीनिष्ठ आहे. जो प्रश्न समजून घेतला पाहिजे तो हा की ते इतके जातीनिष्ठ का आहेत. काँग्रेसनिष्ठ हिंदू अगदी पहिल्यापासून त्या प्रश्नाचा अभ्यास करण्याला धजतच नाहीत, कारण तशा प्रकारचा अभ्यास त्यांच्या प्रादेशिक राष्ट्रीयत्वाच्या ते समजतात त्या अर्थाने हिंदी ऐक्याच्या वेडाला शेवटचा श्वास सोडायला भाग पाडील असे त्यांना भय वाटते. धर्मवेड, माथे फिरूपणा असे तुम्ही ओरडता, पण धर्मवेड किंवा माथे फिरूपणा ही मुसलमानांना तर भरीव आणि तथ्यपूर्ण गोष्ट आहे. तिला नावे ठेवून तुम्ही तिचे निवारण करू शकणार नाही, तर तुम्हाला तिला समोरासमोर तोंडच दिले पाहिजे. मुसलमानांचा इतिहास, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांची राजकीय मनःप्रवृत्ती ह्याविषयी सामान्यतः पूर्णपणे अज्ञानी असलेल्या काँग्रेसवाल्यांनी जे प्रादेशिक राष्ट्रच कल्पिले आहे त्याच्याविषयी मुसलमान स्वभावतःच उदासीन असणे वर निर्देशलेल्या कारणांकरता माझ्या मते अगदी मनुष्य स्वभावाला धरूनच आहे. तुम्ही निदान पुढील गोष्टी लक्षात ठेवाल तर हिंदी मुसलमानांची ही विरोधी प्रवृत्ती तुम्हाला दुर्बिणीतून पाहिल्याप्रमाणे खऱ्या खऱ्या स्वरूपात स्पष्ट दिसू लागेल. अतिरेकी धर्मनिष्ठा आणि राज्याविषयी देवभोळी कल्पना यांना सोडण्या इतकी सामान्यतः सर्वच आणि विशेषे करून हिंदी मुसलमानांची अद्याप वाढच झालेली नाही. त्यांचे धार्मिक तत्वज्ञान आणि कुराणनिष्ठ राजकारण यांच्या योगाने मानवी जगाचे केवळ दोनच भाग पडतात, एक मुसलमानी भूमी आणि दुसरी शत्रूंची भूमी. मुसलमानांनी पूर्णपणे वसलेले किंवा मुसलमानांकडून शासिले जाणारे असे सर्व प्रदेश ही मुसलमानी भूमी होय. आणि मुसलमानेतरांनी वसलेले अथवा मुसलमानेतर सत्तेकडून शासिले जाणारे असे सर्व प्रदेश ही शत्रूंची भूमी असून कोणत्याही निष्ठावंत मुसलमानाने या भूमीविषयी कोणत्याही प्रकारची निष्ठा ठेविता कामा नये. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या शक्तीप्रमाणे युक्तीने बलात्काराने वा लबाडीने वाटेल ते करून तेथील मुसलमानेतरांना मुसलमान धर्मात आणण्याविषयी आणि एखाद्या मुसलमानी राष्ट्राकडून त्या प्रदेशावर राजकीय स्वारी आणवून तो जिंकण्याविषयीही आव्हानच केलेले आहे. ह्या म्हणण्याला विरोध म्हणून मुसलमानी पुस्तकातली इकडची तिकडची वाक्ये पुढे टाकण्यात काही अर्थ नाही. सबंध कुराण ग्रंथच वाचा म्हणजे त्यांची एकूण प्रवृत्ती कळेल, आणि त्यातूनही पुस्तकांशी आम्हाला येथे काही कर्तव्य नाही. त्या पुस्तकांचे अनुयायी ते आपल्या वर्तनात त्यांचे कसे अनुकरण करीत आहेत तोच येथे प्रश्न आहे. तुम्हाला नंतर कळून येईल की समग्र मुसलमानी इतिहास आणि त्यांची नित्याची कृत्ये ही सर्व मी इतरत्र रेखाटलेल्या आकृतीनुसारच रचली गेली आहेत. प्रादेशिक राष्ट्रभक्ती या शब्दाचा मुसलमानांना अर्थच कळत नाही. अफगाण हे राष्ट्रभक्त असू शकतात किंवा होऊ शकतात, कारण अफगाणिस्तान आजही एक मुसलमानी प्रदेश आहे. पण कोणताही मुसलमान जर तो खराखुरा मुसलमान असेल आणि समाज या नात्याने ते सर्वच अत्यंतिक धर्मश्रद्धाळू असतातच, तर देश म्हणून वा राष्ट्र म्हणून वा राज्य म्हणून हिंदुस्थानाविषयी त्याला धर्मानेच एकनिष्ठ धरता येणार नाही. कारण आज तो त्याचा शत्रुदेश आहे आणि येथे मुसलमानेतरांची बहुसंख्या असल्यामुळे आणि त्यातूनही त्यावर एखाद्या मुसलमानी राष्ट्राचे वा मुसलमानी राजाचे राज्य चालू नसल्यामुळे तो त्याला दुहेरी अंतरलेला आहे. याच्या जोडीला हेही मिळवा की या सर्व मुसलमानेतरात हिंदू हेच मुसलमानी तत्वज्ञान्यांनी सर्वात अधिक धिक्कारार्ह मानले आहेत, कारण ख्रिस्ती आणि ज्यू हे कसेही झाले तरी कुराणाशी अंशतः समान असलेले असे धर्मग्रंथ त्यांना असल्यामुळे किताबी आहेत. पण हिंदू संपूर्णच काफिर आहेत, अर्थात हिंदुस्थान ही त्यांची भूमी जोवर त्याच्यावर मुसलमानांचे राज्य चालू झालेले नाही किंवा सर्व हिंदूंनी इस्लामला कवटाळलेले नाही तोवर प्रामुख्याने शत्रुभूमीच होय. अद्यापही वेड्या धर्मनिष्ठेतच वावरत असणाऱ्या हिंदी मुसलमानांची हीच धार्मिक मनोवृत्ती आहे. त्यांच्यातील महम्मद अली आदी करून सर्वच जण ती प्रवृत्ती चेतवीत असतात. अर्थातच मुस्लिम संघ शासन घडविण्याकरता हिंदी हिंदूपेक्षा बाहेरच्या अहिंदी मुसलमानी देशांशी सख्य करण्याचा आपला हेतू मुस्लिम लीगने उघडपणे घोषित करावा यात आश्चर्य काय? त्यांच्या दृष्टीने पाहता त्यांच्यावर हिंदुस्थानच्या द्रोहाचा आरोप त्यांच्या निष्ठेप्रमाणेच ठेवता येणार नाही, कारण त्यांनी आपल्या आजच्या या हिंदुस्थानाला स्वदेश किंवा स्वराष्ट्र कधीच मानलेले नाही. त्यांना ही पूर्वीपासून एक परकीय भूमी अर्थात शत्रुभूमीच वाटत आहे. दार उल हर्ब दार उल इस्लाम नव्हे. ही मुसलमानांची धार्मिक आणि जिवंत असलेली मनःप्रवृत्ती झाली, अर्थात तिला अनुसरून त्यांची राजकीय आणि सांस्कृतिक मनःप्रवृत्ती ही मुख्यतः हिंदू विरोधीच आहे. आणि जोवर ते मुसलमान असणार आणि निष्ठावंत असणार तोपर्यंत ती तशीच असावयाची हे निश्चित आहे. ते हिंदुस्थानात शिरले ते विजेते म्हणून शिरले आणि त्याने हिंदूंना आपल्या राजसत्तेखालीही आणले. या गोष्टीची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. त्यांना अशा विलक्षण स्मरणशक्तीचीही देणगी लाभलेली आहे जी नेमकीच त्यांच्या पराभवाचे आणि धुळधाणीचे स्मरण करून देणाऱ्या एकूण एक गोष्टी पूर्णत्वाने विसरून जाते. प्रस्तुत भाषणाच्या आधीच्या परिच्छेदात दाखविल्याप्रमाणे हिंदूंनी त्यांना शेकडो रणक्षेत्रात चांगले झोडून काढून त्यांचा धुवा उडविला आणि सर्व हिंदुस्थान मुसलमानांच्या जोखडापासून मुक्त करून हिंदुपद पादशाहीची पुन्हा स्थापना केली ही गोष्ट त्यांना कदापि आठवणार नाही. हिंदुस्थानात आपले प्रभावी अल्पमत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांची लोकसंख्या प्रत्येक शिरगणतीच्या प्रतिवृत्तात सारखी वाढती आहे. हिंदू संघटनवाद्यांनी विशेषत्वाने ध्यानात ठेवावयास पाहिजे ती गोष्ट ही की अस्पृश्यता, शुद्धीवरील बंदी, विधवा विवाहावरील बंदी यासारख्या आपणा हिंदूंच्या काही धर्मबोळ्या आणि आत्मघातकी सामाजिक चालींच्या योगाने त्यांना बाटवा बाटविला आणि मुसलमानी धर्मांतराला जोर मिळतो आणि चांगलेच सुपीक क्षेत्र मिळते. तेव्हा अशा वर्तमान परिस्थितीत त्यांनी सारख्याच झपाट्याने स्वतःची लोकसंख्या वाढविण्याची आणि हिंदूंची घटविण्याची आशा धरावी हे साहजिकच आहे. हिंदूंच्या उदयाची आणि राजकीय आकांक्षांची ब्रिटिशांना भीती वाटत असल्यामुळे हिंदूंच्या विरुद्ध आपली फळी बळकट करण्याला त्यांच्याकडून फार काळपर्यंत प्रत्येक सवलत आणि प्रत्येक प्रकारचे सहाय्य निश्चितपणे मिळत राहणार हे मुसलमानांना चांगले माहीत आहे. तसेच केवळ प्रादेशिक एकतेच्या अव्यवहार्य अशा समान बंधावर आधारलेले हिंदू मुसलमान ऐक्य घडवून आणण्याच्या खुळचट नादाच्या मागे लागलेले काँग्रेसनिष्ठ हिंदू हे मुसलमानांचे विशिष्ट आणि प्रमाण बाह्य प्रतिनिधित्व इत्यादी संबंधातल्या आणि मुख्यतः आपल्याला सध्या टोचत असलेल्या हिंदू संघटनेच्या चळवळीला दडपून टाकण्याविषयीच्या आपल्या धमकावण्याचे पाठबळ असलेल्या आपल्या मागण्यांना ते निश्चित वश होतील हे सुद्धा त्यांना पुरते ठाऊक आहे. ते अल्पसंख्य असताना सुद्धा हिंदी सैन्यात आणि सशस्त्र पोलिसात त्यांना %60 जागा मिळाल्या असल्यामुळे त्यांचा तो वर्चस्वाचा घटक त्यांच्या आधीच प्रत्ययास आला आहे. या सर्व गोष्टी अनुकूल अशाच असल्यामुळे जाणून वा अजाणता पण त्यांचा असा पूर्ण विश्वास आहे की एखाद्या मोठ्या जागतिक युद्धात जर ब्रिटिशांचा पराभव झाला तर हिंदुस्थानच्या सीमेवर असलेल्या अहिंदी मुसलमानी राष्ट्राच्या सहाय्याने मुसलमान हेच कदाचित ब्रिटिशांच्या हातून हिंदुस्थानची सार्वभौम सत्ता हिसकावून घेतील आणि तेथे पुन्हा मुसलमानी साम्राज्य प्रस्थापित करतील. मग तेव्हाच मात्र त्यांना मुसलमानी भूमी म्हणून स्वदेश म्हणून हिंदुस्थानावर प्रेम करता येईल आणि ते करतील. आणि भारत हमारा देश है किंवा हिंदुस्थान हमारा अशी गाणी मनापासून गातील. परंतु तोपर्यंत मात्र मुसलमानाला खऱ्या अतिरेकी धर्मनिष्ठ मुसलमानाला हा देश केवळ शत्रूची भूमी म्हणून असणार. मला वाटते ब्रिटिशांनीही या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे आणि मुसलमानांना त्यांच्या हिंदू विरोधी चळवळीत फाजील उत्तेजन देण्याच्या आपल्या धोरणाला वेळीच आळा घालावा. हिंदुस्थानचे दोन तुकडे पाडणे मुस्लिम संघ शासन घडवून आणण्याकरता हिंदुस्थानाबाहेर परक्या मुसलमानी राष्ट्राला पाचारण करणे आणि हिंदुस्थानात एक स्वतंत्र मुसलमानी राज्य स्थापणे याविषयीची मुस्लिम लीगची उघड घोषणा विचारात घेता ब्रिटिशांनी सुद्धा हिंदूंना उखडण्याकरता आपल्या या लाडक्या बायकोवर अधिक विश्वास टाकताना जरा दोन वेळा विचार करावा. मुसलमानी इतिहासातील पडद्यातली कारस्थाने सुप्रसिद्ध आणि न जाणो हिंदूंना उखडण्याकरता म्हणून मुसलमानी विभक्तीकरणाला दिलेले उत्तेजन स्वतःलाच उखडून घेण्याला उपयोगी पडल्याचेही कदाचित ब्रिटिशांना शेवटी आढळून येईल. तथापि तो ब्रिटिशांचा प्रश्न आहे आणि त्यांची ते योग्य ती काळजी घेऊ शकतीलच. आपणा हिंदूंपुढे जो प्रश्न आहे तो हाच की आपल्याला ब्रिटिशांची किंवा मुसलमानांची बटीक होऊन राहायचं नसून आपल्या या स्वतःच्या घराचे, या हिंदुस्थानचे, हिंदूंच्या भूमीचे खरेखुरे स्वामी व्हावयाचे आहे असा आपण निर्धार केला पाहिजे. प्रादेशिक एकतेच्या एकाच समान बंधावर आधारलेले असे हिंदुस्थानात समान भूमिकेवरचे कोणतेही राजकीय एक राष्ट्र बनवण्याच्या कामात हिंदी मुसलमान केवळ प्रादेशिक हिंदी राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन हिंदूंशी सहकार्य करतील हे कधीच शक्य नाही. हे निश्चितपणे जाणून आपण हिंदू संघटनवादी प्रथम आपली मूळची चूक, आपले मूळचे पातक सुधारूया. प्रादेशिक हिंदी राष्ट्ररूपी मृगजळाच्या मागे धावत जाणे आणि त्या निष्फळ पाठलागामधला व्यत्यय समजून स्वभावसिद्ध हिंदू राष्ट्राचा विकास मारून टाकू पाहणे ही ती चूक होय. आपल्या हिंदू काँग्रेसवाद्यांनी हिंदी राष्ट्रीय सभेच्या प्रारंभी हे पातक अनिच्छेने केले आणि अद्यापही ते नेटानी करीत राहिले आहेत. मी प्रस्तुतच्या भाषणाच्या पूर्वीच्या छेदकात दाखविल्याप्रमाणे आपल्या पितामहांनी मराठा आणि शीख हिंदू साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदू आता पुन्हा उचलून हातात धरूया. आत्मविस्मृती रूपी झिजणीने आकस्मित खुंटवून टाकलेले आपल्या आत्मजागृत हिंदू राष्ट्राचे जीवित आणि त्याचा स्वाभाविक विकास आपण पुन्हा उज्जीवित केलाच पाहिजे, समाधीतून पुन्हा वर उठविला पाहिजे. त्याकरिता मी यापूर्वीच्या परिच्छेदात उद्धृत केलेल्या गोविंदराव काळे यांच्या 1793 मधील पत्रातील त्या शब्दातच आपण धैर्याने घोषित करूया की सिंध पासून दक्षिण समुद्रापर्यंत पसरलेली भूमी हे हिंदुस्थान हिंदूंचे स्थान आहे आणि आम्ही हिंदू हे त्या भूमीचे स्वामित्व असलेले राष्ट्र आहोत. तुम्ही त्याला हिंदी राष्ट्र म्हणून म्हणाल तर तो हिंदू राष्ट्र या शब्दाचा केवळ एक इंग्रजी पर्याय होईल. आम्हा हिंदूंना हिंदुस्थान आणि हिंदीस्थान ही एकच वस्तू आहे. आम्ही हिंदू आहोत म्हणूनच आम्ही हिंदी आहोत आणि हिंदी आहोत म्हणून हिंदू आहोत. होय, आम्ही हिंदू हे स्वयमेवच एक राष्ट्र आहोत. कारण धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक अशा साऱ्या आप्तबंधांनी आम्ही एकात्म एक राष्ट्र बनलो असून त्याच्या जोडीला प्रादेशिक एकतेचीही देणगी आम्हास नित्याची लाभलेली आहे. आमचे वांशिक अस्तित्व हिंदुस्थानशी, आमच्या प्रिय अशा पितृभूशी आणि पुण्यभूशी ही एकरूपता पावलेली आहे. आणि या सर्वाहूनही महत्वाची अशी गोष्ट म्हणजे आमची इच्छा आम्ही हिंदू राष्ट्र आहोत अशी आहे. आणि म्हणूनच आम्ही राष्ट्र आहोत. आपण 30 कोटी हिंदू जेव्हा तशी इच्छा करीत आहोत त्यावेळी आमच्या या एक राष्ट्रीयत्वाला आव्हान देण्याचा किंवा त्याचा पुरावा मागण्याचा कोणालाच अधिकार नाही. हिंदुस्थानात आम्हाला एक जाती म्हणून संबोधणे विपरीतच ठरेल. जर्मन हे जर्मनीत राष्ट्र आहे आणि ज्यू हे एक जाती आहे. तुर्की हे तुर्कस्थानात राष्ट्र आहे आणि तेथील अल्पसंख्य अरब हे तेथे एक जाती आहेत. त्याप्रमाणे हिंदू हे हिंदुस्थानात राष्ट्र आहेत आणि अल्पसंख्य मुसलमान हे एक जाती आहेत. हे जर्मनीचेच उदाहरण उचलून मुस्लिम लीगच्या पुढाऱ्यांनी त्यांच्या कराची येथील अधिवेशनात नुकतीच परवा अशी धमकी दिली की हिंदूंवर अतिक्रमण करणाऱ्या त्यांच्या मागण्या जर हिंदुस्थानात पुरवल्या गेल्या नाहीत तर सुडेटन जर्मनांचे अनुकरण करून सुडेटन जर्मनांनी जर्मनीतील जर्मनांना सुडेटनमध्ये बोलवून आणले. त्याप्रमाणे तेही सीमेबाहेरील मुसलमानी राष्ट्रांना हिंदुस्थानात आपल्या सहाय्यार्थ अवश्य बोलावतील. परंतु मुस्लिम लीग मधल्या आमच्या मित्रांनी रानातून बाहेर येण्याच्या पूर्वीच तशी ओरड करू नये. त्यांनी लक्षात ठेवावे की हे त्यांचे उदाहरण उभयपक्षी लागू पडणारे आहे. मुस्लिम बलिष्ठ होतील तर सुडेटन जर्मनांची भूमिका योग्य प्रकारे वठवून दाखवतील, पण जर का हिंदू हेच योग्य वेळी बलिष्ठ झाले तर मात्र आमच्या या लीगवाल्या मित्रांवर उलट जर्मन ज्यूचीच भूमिका वठवण्याची पाळी आल्या वाचून खचित राहणार नाही. आम्ही हिंदूंनी शकांना आणि हुणांना गतकालात यापूर्वीच ती भूमिका उत्तम शिकवलेली आहे. तेव्हा प्रसंग येईपर्यंत नुसते शब्द उधळण्यात काहीच साधणार नाही. खिचडीची चव ती भक्षण करण्यातच असते. हिंदू राष्ट्रवाद्यांच्या या भूमिकेवर काँग्रेस छापाचा एखादा हिंदी राष्ट्रवादी जर असे म्हणेल की हिंदू आणि मुसलमान ही जाती किंवा हा धर्म अशा विभक्त भावनेने विचार करणे किती कोतेपणाचे नाही काय. मनुष्य तेवढे आपण सर्व एक. आपण एक विश्वबंधुत्वाचाच मात्र विचार करूया. असा कोणी चोखंदळ आक्षेप घेतील तर उलट त्यालाच असे विचारा की बंधो विश्वबंधुत्व आम्ही हिंदू तो दोष ठरेपर्यंत पूजितच आहोत, पण अहो हिंदी राष्ट्रवादी तुम्हीही तसाच ह्या ना त्या राष्ट्रापुरताच हिंदी राष्ट्रीयत्वाचाच त्याच भेदवृत्तीने काय विचार चालवता. हिंदुस्थान हे एक प्रादेशिक परिमाण आहे म्हणून, पण मग जगात दुसरीही प्रादेशिक परिमाणे आहेतच की, मग तुम्ही हिंदी राष्ट्रभक्तच का होता. अॅबिसिनियन राष्ट्रभक्तच होऊन त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याकरता का धावून जात नाही. कारण जन्म सहवास आणि शिक्षण यांच्या योगाने तुम्हाला तुमचे वांशिक आणि धार्मिक आणि सांस्कृतीच्या आप्त संबंधातले नाते हिंदी लोकांशीच इतरांहून अधिक जवळचे वाटते म्हणून ना. कदाचित तुम्हाला या कारणाची जाणीवही नसेल. खरोखर तुम्हाला ज्याचे ज्ञान नाही असा देव तुम्ही पूजित आहात. अथवा हिंदी वा इतर कोणताही राष्ट्राभिमान हा अखिल मानवतेच्या दृष्टीने केवळ जातीयच ठरतो हे तुम्हाला माहीतही नसावे. कारण राष्ट्रीयत्व हे सुद्धा वांशिक आणि धार्मिक आणि सांस्कृतिक जाती इतकेच अखिल मानवतेची विभागणी करणारे प्रबळ तत्व नाही काय. वस्तुस्थिती अशी आहे की राष्ट्रवाद आणि जातीयवाद या दोन्ही गोष्टी तत्वतः असल्या तर सारख्याच समर्थनीय आणि मानवी स्वभावोचित आहेत, आणि त्या नसल्या तर दोन्हीही तशा नाहीत. राष्ट्रवाद आक्रमक स्वरूपाचा असेल तर मानवी संबंधाच्या विषयात तो जितका अनैतिक तितकाच दुसऱ्यांच्या न्याय्य अधिकारावर आक्रमण करून ते बळकावू पाहणारा जातीयवादही अनैतिक आहे. पण जातीयवाद जर केवळ संरक्षणशील असेल तर तो न्याय्य आणि योग्य राष्ट्रवादा इतकाच समर्थनीय आणि मानवी स्वभावोचितही असतो. हिंदू राष्ट्रवादी हे ज्यांचे स्वामित्व दुसऱ्याकडे आहे अशा कशाचेही अपहरण करण्याचे किंवा बळकावण्याचे मनात आणीत नाहीत. यास्तव त्यांना कोणी हिंदू जातीयवादी म्हटले तरी सुद्धा त्यांचा जातीयवाद समर्थनीय असाच असून खरे हिंदी राष्ट्रवादी कुणी असतील तर तेच होत. कारण हिंदी राष्ट्राच्या घटकभूत अशा सर्व जातींकडे न्याय्य आणि योग्य रीतीने वागणे हाच खरा न्याय्य हिंदी राष्ट्रवाद होय. पण याच कारणास्तव केवळ मुसलमान हेच काय ते अन्याय्य राष्ट्रविरोधी आणि राष्ट्रद्रोही या सर्व अर्थांनी जातीयवादी आहेत. कारण इतरांचे सर्वस्व बळकावून बसण्याची हाव त्यांनी धरलेली आहे. हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या दोन्ही संस्थांना एकाच दमात जातीयता या संज्ञेच्या विश्वासघातकी धोकादायक आणि दोषास्पद अर्थांनी जेव्हा सारखेच जातीयवादी ठरवले तेव्हाच हिंदी राष्ट्रीय सभेने म्हणजे काँग्रेसने स्वतःलाच राष्ट्रद्रोही असल्याचा दोष पदरात घेऊन स्वतः आपण निरुपयोगी असल्याची कबुली दिली आहे. यास्तव हिंदूंनी स्वतःच्या न्याय्य आणि योग्य अधिकारांचे स्वतःच्याच भूमीत संरक्षण करणे हा जर जातीयवाद असेल तर जातीयवादी असण्याचा तो सर्वोत्कृष्ट गुण आमचे ठाई आहेच आहे. आणि म्हणून सर्वाधिक निष्ठावंत हिंदू जातीयवादी असणे आम्हास भूषणच आहे. कारण आमच्या मते असा जातीयवाद म्हणजेच खरा आणि अत्यंत न्याय्य अशी राष्ट्रीयता होय. याप्रमाणे सुसंघटित हिंदू राष्ट्राच्या कल्पनेचे एकदाचे पुनरुज्जीवन करून त्यांच्या जीवनक्रमात नवचैतन्य आणणे हे आपल्या पुढील कार्यक्रमातील तात्कालिक पहिले कार्य म्हणून ठरवल्यावर त्या अनुषंगाने दुसरा आवश्यक विषय म्हणजे सामाजिक जीवनातील प्रत्येक कार्य आणि प्रसंग केवळ हिंदू हितसंबंधीच्या भूमिकेतूनच गुळमुळीत न बोलता सर्वाचे पुनर्निरीक्षण करावयासच हवे. मशिदी पुढील वाद्यवादनासारख्या स्थानिक स्वरूपाच्या बारीक सारीक प्रश्नांपासून तो थेट अगदी हिंदी संघराज्याच्या घटनेपर्यंतच्या प्रश्नांपर्यंत आणि हिंदुस्थानातील अंतर्गत राजकीय धोरणांपासून तो अगदी विदेशी आणि राजनैतिक आंतरराष्ट्रीय संबंधविषयक धोरणापर्यंतच्या सर्व विषयात आम्ही उघडपणे आणि स्वतंत्रपणे हिंदू म्हणून आपली भूमिका मांडणार आणि हिंदू जगताच्या हितसंबंधाच्या योजनेला पाठिंबा देऊ, विरोध करू किंवा कोणतेही पाऊल उचलू ते केवळ हिंदू म्हणूनच. आमचे यापुढील राजकारण म्हणजे निर्भेळ राजनीतीचे हिंदूकरणच असेल आणि ते सहाय्यभूत होईल अशाच मार्गाने बनेल. त्याचा अर्थ आमच्या लेखी तरी सर्वाधिक प्रामाणिक आणि सर्वाधिक न्याय्य आणि योग्य हिंदी राष्ट्रवादी असाच आहे. आपल्या पुढील तात्कालिक कार्यक्रमातील तिसरी गोष्ट म्हणजे देशातील भिन्न भिन्न समाजांच्या ऐक्याविषयीचे आपले मत पुन्हा उद्घोषित करणे ही होय. हिंदू राष्ट्र हे संयुक्त हिंदी राष्ट्राच्या शक्यतेचा मार्ग बंद करण्याचा विचार स्वतःच्या हिताकडे पाहून कधीच मनात आणत नाही. मात्र ते संयुक्त हिंदी राष्ट्र न्याय्यतेच्या आणि समानतेच्या पायांवरच उभारले असले पाहिजे. हिंदुस्थानातील सर्व अल्पसंख्य समाजांना विधिमंडळे, नोकऱ्या, सामाजिक आणि राजकीय अधिकार इत्यादी संबंधात लोकसंख्या आणि गुणवत्तेनुसार अर्हता त्यांच्या प्रमाणात मताधिकार आणि प्रतिनिधित्व देण्याला हिंदू राष्ट्र केव्हाही सिद्ध असेल. हिंदू समाज देशात प्रचंड प्रमाणात बहुसंख्य असतानाही स्वतःसाठी कोणतेही विशेष अधिकार अथवा स्वतंत्र सवलत मागण्याचा आपला अधिकारही ते सोडून देतील. इतर प्रत्येक राष्ट्रात अशा बहुसंख्य समाजाला स्वतंत्र सवलती आणि विशेष अधिकार असतात, पण अल्पसंख्य समाजाची बहुसंख्य समाजाला नसलेल्या सवलतींची आणि भरताडाच्या मताधिकाराची वेडगळ आणि कोठेही ऐकण्यात न आलेली मागणी मात्र हिंदू समाज यापुढे सहन करणार नाही. संयुक्त हिंदी राष्ट्राच्या बनावाच्या सिद्ध्यर्थ धर्म, वंश आणि संस्कृती यांचा विचार न करता माणसागणिक मत या राष्ट्रीय तत्वाचा अंगीकार करण्याइतका हिंदू समाज पुढे जाईल. पण एका मुसलमानास तीन मते आणि उलट तीन हिंदू मिळून एक मत अशा प्रकारची राजकीय अधिकाराची मागणी किंवा दुसरी कसलीही संस्कृतीविषयक मागणी हिंदू संस्कृतीचा इतिहास, भाषा, वंश आणि धर्म या विषयात विरोधक, अपमानकारक आणि दडपून टाकणारी अशी असेल तर अशा प्रकारच्या मागणीचा शिरच्छेदच केला जाईल. अल्पसंख्यांकांना आपला धर्म पाळावयाचे, आपली भाषा बोलावयाचे आणि स्वतःपुरती आपली संस्कृती विकसित करण्याचे स्वातंत्र्य राहील. मात्र त्यामुळे दुसऱ्या समाजाच्या तशाच प्रकारच्या अधिकारांचे अतिक्रमण अथवा सार्वजनिक शांततेचा आणि नीतिमत्तेचा भंग होता कामा नये. या न्याय्य अटीवर मुसलमान आम्हाला मिळत असतील आणि हिंदी राष्ट्रावर अविभक्त निष्ठा ठेवण्यास सिद्ध असतील तर उत्तमच, पण तसे न झाल्यास आमचा सिद्धांत अर्थपूर्ण ठरतो, तो म्हणजे याल तर तुमच्या सह, तुम्ही न याल तर तुमच्या वाचून, आणि जर तुम्ही विरोधाल तर तुम्हाला न जुमानता आम्ही हिंदू हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य प्राप्तीचा लढा यश येई तो लढत राहू आणि चांगली झुंज देऊ. आमचे परराष्ट्रीय धोरणही स्पष्ट निर्भेळ अशा हिंदू दृष्टीनेच ठरवण्यात येईल. जी राष्ट्रे हिंदू राष्ट्राशी मित्रत्वाने वागतील आणि जी त्याला सहाय्यभूत होण्यासारखी असतील ती सर्व आम्ही आमचे मित्र आणि सहकारी समजू. उलट जी हिंदू राष्ट्राला विरोध करतील अथवा जी हिंदूंच्या हितसंबंधाला घातक होण्यासारखी असतील त्या सर्वांना आम्ही विरोध करू. यापैकी काहीच न करता जी तटस्थ असतील त्यांच्याशी आम्हीही तटस्थपणाचे धोरण ठेवू. मग त्यांनी स्वतःपुरता कोणत्याही राजकीय तत्वाचा अंगीकार केला असो, आमचे परराष्ट्रीय धोरण ठरविताना लोकशाही किंवा राष्ट्रीय समाजवाद, सत्तावाद अर्थात नाझिझम, फॅसिझम इत्यादी पोकळ गर्जनांचा आम्ही विचार करणार नाही. हिंदूंचे हित हीच आमची कसोटी राहील. खिलाफत, पॅलेस्टिनियनमधल्या अरबांचा प्रश्न इत्यादी भ्रमोत्पादक गोष्टीत निरर्थक लक्ष घालून आणि त्यांच्याशी सहानुभूती दाखवून आम्ही आत्मघातकीपणा करणार नाही. इंग्लंड देशाशी येणारे आमचे संबंध हिंदू हितांच्या दृष्टीने म्हणजे हिंदू राष्ट्राचे पूर्ण राजकीय स्वातंत्र्य दृष्टीपुढे ठेवूनच ठरविले जातील. अल्पसंख्य समाजा संबंधाने आमची वागणूक प्रस्तुत परिस्थितीचा विचार करता भिन्न भिन्न भावाची राहील. मुसलमान, ख्रिस्ती अथवा हिंदवासी युरोपियन लोक यापैकी आम्ही कोणाचाही द्वेष करीत नाही असे निश्चित आश्वासन हिंदू त्यांना देतील. पण त्याबरोबरच या अल्पसंख्य समाजात हिंदूंनाही कोणी हीन लेखण्यास किंवा त्रास देण्यास धजत नाही ना, हेही हिंदू समाज यापुढे चांगला जागरूक राहून पाहिल. पारशी लोक हे वंश, धर्म, भाषा, संस्कृती या दृष्टीने आम्हाला जवळचे आहेत. ते हिंदुस्थानाशी कृतज्ञतापूर्वक एकनिष्ठ राहिले आहेत आणि हिंदुस्थान हेच त्यांनी आपले एकमेव घर म्हणून मानले आहे. दादाभाई नवरोजींसारखे सर्वश्रेष्ठ हिंदी देशभक्त, त्याचप्रमाणे कामाबाईंसारखे क्रांतिवादीही त्यांच्यात निर्माण झाले आहेत. त्यांना सामायिक हिंदी राष्ट्रामध्ये म्हणूनच सामावून घ्यावं लागेल आणि पूर्ण समान अधिकार देऊन तसे अवश्य समाविष्ट करून घेण्यात येईलही. ख्रिस्ती अल्पसंख्य समाज सभ्य सौजन्यशील असून देशाबाहेरील लोकांशी संबंध ठेवून हिंदुस्थानाविरुद्ध राजकीय डाव तो खेळत नाही. भाषा आणि संस्कृती या दृष्टीनेही तो हिंदू विरोधी नाही असे वर्तन त्यांनी केल्यास आमच्यात राजकीय दृष्ट्या त्यांना समाविष्ट करून घ्यावे लागेल. पण ज्यांचा आमचा भेद धर्मातच आहे आणि ज्यांचा धर्म इतर धर्मियांना बाटविणारा आहे, तेव्हा धर्माच्या विषयात हिंदूंनी सावध राहून त्यांच्या धर्मप्रचारकांना आपली चळवळ चालवावयास आंधळेपणाने वाव देता कामा नये. अर्थात विचारपूर्वक होणाऱ्या धर्मांतराचा प्रश्न स्वतंत्र आहे, पण त्याच तत्वाखाली त्याला अनुसरून हिंदूंनीही बाटून ख्रिस्ती झालेल्यांचे पुन्हा हिंदूकरण करण्याचे कार्य चालू ठेवून शुद्धी चळवळ चालविली पाहिजे. ख्रिस्ती लोकांनी हिंदू राज्याविरुद्ध डाव लढविण्याचा प्रकार त्रावणकोर संस्थानात मात्र दिसून येत आहे, म्हणून तेथे मात्र हिंदूंनी त्यांना राजकीय दृष्ट्या पूर्ण विश्वासाने वागू देता कामा नये. म्हणजे इतर प्रांतातल्या ख्रिस्त्यांप्रमाणे तेही हिंदू दृष्टीने संशयातीत होईपर्यंत त्यांना राज्यकारभारात भलताच वाव देता कामा नये. यहुदी लोकांचा विचार करता, प्रथम त्यांची संख्या अत्यल्प आहे, त्यांनी राजकीय दृष्ट्या किंवा सांस्कृतिक दृष्ट्या हिंदूंना आजवर कधी त्रास दिलेला नाही आणि ते प्रामुख्याने धर्मांतर करविणारेही नाहीत. ते निराश्रित असता हिंदूंनी त्यांना जो आश्रय दिला तो स्मरून ते हिंदूंशी स्नेहभावानेच राहू इच्छितात. अर्थात त्यांना संयुक्त हिंदी राष्ट्रात सहज समाविष्ट करून घेता येईल. पण या विषयात आपल्या पूर्वजांनी अहिंदी समाजाच्या वसाहती तेथे करून देण्यात जी पूर्वी चूक केली तिची पुनरावृत्ती मात्र होऊ नये. हिंदुस्थानाबाहेरील यहुद्यांशी शक्य ती सहानुभूती बाळगूनही हिंदुस्थानात यहुद्यांच्या नवीन वसाहती वसवू देण्याच्या काँग्रेसी चालू धोरणाला हिंदूंनी विरोधच केला पाहिजे. हिंदुस्थान हिंदूंचीच भूमी राहिली पाहिजे. हिंदूंच्या वाढत्या लोकसंख्येला हिंदुस्थानात कित्येक ठिकाणी पुरेसा वाव मिळत नाही. अशा स्थितीत बाहेरील अहिंदू लोकांना बोलावून त्यांच्या वसाहती विरळ वस्तीच्या भागात वसवण्याची कल्पना किती असमंजस मूर्खपणाची आहे. बरे, लोकसंख्येला आळा घालावा म्हणून एकीकडून संतती नियमनाचे धडे समाजाला देत दुसरीकडून हिंदुस्थानात कित्येक ठिकाणी वसाहत करण्यासाठी बाहेरील यहुदी लोकांना निमंत्रण देणाऱ्या कित्येक राष्ट्रीय सभावाल्यांच्या शहाणपणाची वाहवा करावी तेवढी थोडीच आहे. तेव्हा कोचीन संस्थानाच्या सन्मान्य दिवाणांना आपण आग्रहपूर्वक सांगितले पाहिजे की महाराज, त्रावणकोर इतिहासापासून योग्य तो धडा घ्या आणि परकी यहुदी लोकांना कोचीनच्या भूमीत वसाहतीसाठी बोलवण्याच्या योजनेचा त्या विषयात बाहेरून होणाऱ्या आग्रहाचा स्पष्ट विरोध करा. येथे उपस्थित असलेल्या हिंदू संघटनवाद्यांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न मोठे काहूर उसळून देत असे, तो असा की पण मग मांजराच्या गळ्यात घंटा कशी बांधावयाची. ते हिंदू दृष्टीचे धोरण कृतीत आणण्याचे मार्ग आणि साधने ती कशी अवलंबावयाची. आमच्या प्रस्तुतच्या संघटन चळवळीच्या दुर्बल अवस्थेत आणि ती दडपून टाकणाऱ्या परिस्थितीत आमच्या मताप्रमाणे जेणेकरून गोष्टी घडून येतील अशी सबल स्थिती निर्माण करण्याचे सामर्थ्य आम्हाला कसे यावयाचे? पण मित्र हो, या विषयात तुम्ही विषण्ण होण्याचे मुळीच कारण नाही. तसे सामर्थ्य मिळविण्याचे अगदी परिणामकारक हत्यार आपल्या हाताशी आहे. पहा, जरा योग्य दिशेने आपला हात पुढे सरकवा म्हणजे तुमच्या हातातच ते सापडेल. चालू राज्यघटनेनुसार नगरपालिका, जिल्हा मंडळे आणि विधिमंडळे यात आपणा हिंदूंना उपलब्ध साऱ्या जागा जर आपण हिंदू संघटनवाल्यांनी हस्तगत केल्या तर हिंदू चळवळ एकदम एवढी उंच उचलली जाईल की आपल्या आजच्या सर्वतोपरी अगतिक अवस्थेतून ती कल्पनातीत अशा बलिष्ठ स्थितीला जाऊन पोचेल. आता तुम्ही हे ऐकून ओरडून म्हणाल की ही तर तुम्ही आणखीनच उंच उडी मारावयास सांगता. हिंदूंना मिळालेली सारी राजकीय सत्ता हस्तगत करण्याचे काम आम्ही कसे काय करणार? पण महाराज, या प्रश्नाचे उत्तर हेच की आपणा हिंदूंना जी सत्ता मिळाली ती आपणच नाही का आत्मविस्मरणाच्या झटक्याच्या भरात काँग्रेसवाल्यांच्या हाती देऊ केली? आपण हिंदूंनीच खरोखर काँग्रेसला तिचे आजचे स्वरूप आणून दिले नाही काय? पण ज्या आपण हिंदूंनी काँग्रेसला हिंदुस्थानात 7 प्रांतात सत्ताधारी पदवी मिळवून दिली त्या हिंदूंच्या विरुद्ध ती आता एकाएकी उलटली असून हिंदू राष्ट्राची नुसती कल्पनाही तिच्या नाका कानांना झोंबू लागली आहे. हिंदू महासभा ही जातीय आता एव दोषास्पद संस्था म्हणून तिने उद्घोषित केले असून काँग्रेस निष्ठ लक्षावधी हिंदूंनी तिच्याशी कसलाही संबंध ठेवू नये असे आज्ञापत्रकही काढले आहे. आणि कुणी सांगावे, एखाद्या दिवशी ती असेही घोषित करील की हिंदू संघटनांची चळवळच मुळी काँग्रेसची आवडती कल्पना, आवडता वाद जो हिंदी प्रादेशिक राष्ट्रवाद त्याच्या विरोधी म्हणजे राष्ट्रद्रोही विश्वासघात होय. पण आता काँग्रेस ही आपल्या दृष्टीने फारच बलिष्ठ झाली असून जी राजकीय सत्ता वास्तविक आपल्या हिंदूंच्याच स्वामित्वाची होती ती तिच्यापासून हिसकवून आपल्या हाती पुन्हा घेण्याचे काम फार कठीण झाले आहे. साऱ्या हिंदुस्थानभर प्रत्येक हिंदू संघटनवाल्यांच्या पुढे ही अडचण दत्त म्हणून उभी आहे हे मला माहीत आहे. काँग्रेसला आज हिंदू विरोधी अशा भक्कम बालेकिल्ल्याचे स्वरूप आलेले दिसते ही गोष्ट खरी. पण मी आपल्याला निश्चयाने सांगतो की हे किल्ल्याचे केवळ चित्र असून तो पडदा फाटताच ते चित्रही फाटून जाईल. आजच्या परिस्थितीत काँग्रेस ही आपली नव्हे आणि म्हणून हिंदूंच्या प्रतिनिधित्वाचे तिचे सर्व अधिकार मग ते कोणतेही असोत काढून घेतले पाहिजेत. ही पाळी तिनेच आमच्यावर आणली आहे. तिच्या पुढाऱ्यांनी हिंदू समाज आणि हिंदू महासभा यांना जे आव्हान मूर्खपणाने दिले आहे त्याचा स्वीकार करणे आपल्याला भागच आहे. माझे हिंदू संघटनावादी बंधू हो, जरा योग्य विचार करा. काँग्रेस एवढी मोठी झाली आहे ती कोणत्या अन्नावर पोचल्यामुळे हो? लक्षात घ्या की काँग्रेसला माणसे, पैसा आणि मते यांचा सारा पुरवठा हिंदूंकडूनच होत आहे. हा पुरवठा बंद करा. म्हणजे काँग्रेसने जो हिंदू विरोधी पवित्रा घेतला आहे आणि जी दुर्धर काँग्रेस अजिंक्याशी दिसत आहे ती काँग्रेस थोडक्याच वेळात अरक्षणीय आणि असमर्थनीय ठरून टिकणारच नाही. आज मितीस हिंदुस्थानात विधिमंडळातील आणि प्रधानमंडळातील बहुमतांच्या शक्तीवर काँग्रेसला जे महत्व अन राजकीय सत्ता ही प्राप्त झाली आहे ती केवळ हिंदू मतदार संघाच्या पाठिंब्यामुळेच होत। काँग्रेसनिष्ठ हिंदूंना एकही मत मुसलमानांकडून मिळण्याचा संभवच नाही, कारण ही राज्यघटनाच मुळी जातीनिष्ठ आहे। तीत मुसलमान मुसलमानासच मत देऊ शकतो, ख्रिस्ती ख्रिस्त्यास आणि कोणत्याही जातीचा मतदार आपल्या जातबंधूसच। काँग्रेसनिष्ठ लोक हे बहुतेक हिंदूच आहेत, हिंदू मतदारांच्या मतानेच विधिमंडळे नगरपालिका जिल्हा मंडळे इत्यादी संस्थात ते निवडून येऊ शकतात। तेव्हा काँग्रेस गटातील कुणालाही आपले मत द्यावयाचे नाही असा निर्धार हिंदूंनी केल्यास काँग्रेसनिष्ठ एकही माणूस विधिमंडळादी संस्थेत निवडून येऊ शकणार नाही। काँग्रेसनिष्ठ हे सद्गृहस्थ हिंदू म्हणून हिंदूंच्या खांद्यावर उभे राहून त्या मंडळातील उच्च जागा पटकावतात आणि एकदा त्यांचे हात त्या जागांना पोचले की लगेच ते हिंदूंना लाथाडून दूर लुटतात। ते आपले नव्हतेच असे म्हणतात आणि हिंदूंच्या संस्थांना जातीनिष्ठ आणि त्यामुळे आक्षेपार्ह ठरवितात। ते प्रत्येक वळणावर हिंदूंच्या हितसंबंधाचा विश्वासघात करतात आणि मुस्लिम लीगच्या तालावर मात्र नाचत नाचत राहतात। पण आपण हिंदूंनी त्यांना दिलेला आपल्या खांद्याचा आधार जर काढून घेतला तर काँग्रेसची राजकीय सत्ता आणि तिचे सार्वजनिक महत्व दारावर ठोकलेल्या खिळ्याप्रमाणेच गंजून जाईल, मृतवत होईल। स्वतःला हिंदी राष्ट्रवादी म्हणवतात पण ते टाकतात ते प्रत्येक पाऊल मात्र जातीनिष्ठ असते। मुसलमान ख्रिस्ती युरोपियन इत्यादी अल्पसंख्याकांना विशिष्ट संरक्षणाची त्यांनी हमी दिली आहे, हा काय हिंदी राष्ट्रवाद झाला? खरा हिंदी राष्ट्रवाद तोच की जो मुसलमान किंवा हिंदू काही जाणत नाही, अल्पसंख्य बहुसंख्य असलेही काही जाणत नाही, त्याच्या लेखी सारे हिंदीच असले पाहिजेत। पण मग हिंदुस्थानात धर्मबद्ध किंवा जातीबद्ध समाजाची माहिती किंवा त्यांचे ज्ञान ते कशासाठी मिळवतात? जातीय अल्पसंख्याकांची माहिती ते घेऊ शकतात, तर मग बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाची माहिती घेण्याचे का टाळतात आणि तसे करणाऱ्यांना दोषास्पद म्हणून का म्हणतात? नव्हे नव्हे, खरे तर हिंदी राष्ट्राभिमानी जर हाडाचा प्रामाणिक असेल तर तो मुसलमाने तर ख्रिस्ती तर इत्यादी जातीय नावांनी संबोधलेल्या मतदार संघाकडे मतयाचना करण्यासाठी कधीच जाणार नाही, कारण असला मतदार संघ हिंदी राष्ट्रीय नसणारच। खऱ्या हिंदी राष्ट्रीय मतदार संघाचे मुसलमान संघ, मुसलमानेतर संघ, ख्रिस्ती संघ, ख्रिस्तीतर संघ, सामान्येतर संघ, विशिष्ट संघ असे भागच पाडता येणार नाहीत। खऱ्या हिंदी राष्ट्रीय मतदार संघाला अराष्ट्रीय अशा जातीनिष्ठतेचा आणि धर्मनिष्ठतेचा वासही लागता कामा नये। राष्ट्रीय सभावाले जर खरोखरीचे हिंदी राष्ट्रीय असतील तर प्रस्तुतच्या जातीनिष्ठ मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहण्याचेच त्यांनी नाकारले पाहिजे आणि जातीनिष्ठतेच्या नावाचा डाग लागलेल्या जागाही त्यांनी तात्काळ सोडून दिल्या पाहिजेत। अशा रीतीने आपल्या जातीदुष्ट जागा सोडून देऊन दिव्य करणारा एखादा तरी राष्ट्रीय सभावाला प्रमुख मंत्री किंवा सभासद दिसून येतो काय? छे हो, कोणीच नाही। पुढील निवडणुकीच्या वेळी जेव्हा हे सद्गृहस्थ तुमच्या हिंदू घरी मतयाचना करण्यास येतील तेव्हा अगदी सोज्वळ आणि विनम्र प्रामाणिकपणे त्यांना तुम्ही सांगा की हे काँग्रेसनिष्ठ महाभाग हो, आपण हिंदी राष्ट्रवादी आहात आणि मी तर हिंदू असून माझा मतदार संघही हिंदूच आहे। तेव्हा असले माझे जातीनिष्ठेचा डाग लागलेले मत आपण कसे घेऊ शकाल बरे? आपण कृपा करून खऱ्या हिंदी राष्ट्रवादी मतदारसंघाकडेच जा, आणि त्यांच्याशी जगात तो कोठेच मिळाला नाही तर तसा खराखुरा हिंदी राष्ट्रीय मतदारसंघ अस्तित्वात येईपर्यंत कृपा करून वाट पहा. अशी वाट पाहणारे प्रामाणिक काँग्रेस भक्त हाताच्या बोटांनी मोजण्या इतके तरी तुम्हाला आढळतील काय? छे छे, एकही नाही. त्यात पुन्हा असे की आजच्या घटनेप्रमाणे पाहता निवडणुकीस उभे राहणाऱ्या प्रत्येकाला आपला धर्म आणि जात ही लिहून द्यावी लागतात. तेव्हाच त्याचे नाव हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती इत्यादी वेगवेगळ्या मतदारसंघात घालण्यात येते. काँग्रेसनिष्ठ हिंदू इच्छुक निवडणुकीच्या हंगामात हिंदू म्हणून आपली जात गुपचूपपणे लिहून देतात आणि हिंदू घरांनाही ब्राह्मण, मराठा, भंगी असे काय असेल ते जातीवाचक नाव देऊन त्यांच्याकडे जातवारीने इच्छुकांची पाठवणी करतात. उद्देश असा की जातीच्या नावावर भरपूर मते मिळावी, जातीचा अभिमान आणि इतर जातींचा द्वेष इत्यादी भावनांचाही ते यथावकाश उपयोग करतात. म्हणजे निवडणुकीच्या हंगामात ते अगदी कडवे जातीनिष्ठ असतात, पण एकदा का निवडणुका संपल्या म्हणजे हे काँग्रेस भक्त हिंदी राष्ट्रीयत्वाचा झगा पुनश्च अंगावर चढवून हिंदूने स्वतःला हिंदू म्हणवून घेणे ही केवढी लज्जास्पद गोष्ट आहे असे म्हणतात. ज्या हिंदूने हिंदू म्हणून त्याला मत दिले त्यालाच हिंदू सभेचा सभासद झाल्याविषयी उलटा टोला मारतात. पण एकदा का तुम्ही जर त्यांना स्पष्टपणे सांगितले की तुम्ही हिंदू या नात्याने आपले मत त्यांना देण्यास मुळीच सिद्ध नाही आणि ते तुम्ही हिंदू म्हणून जन्मलेल्या आणि वाढलेल्या आणि हिंदू समाजाशी निवडणुकीच्या मोसमानंतरही प्रामाणिकपणाने हिंदुत्वाच्या नात्याने वागू इच्छणाऱ्यालाच देऊ पाहता, आणि जर का या सद्ग्रहस्थांना एकदाचे निश्चितपणे कळून आले की हिंदू महासभेचा सभासद झाल्याविना आपण हिंदूंच्या मताने केव्हाही निवडून येणे शक्य नाही, तर काय विचित्र घटना घडून येईल असे तुम्हाला वाटते? मी तुम्हाला निश्चित सांगतो की तसे झाल्यास या काँग्रेसनिष्ठ हिंदी राष्ट्राभिमानातील निदान 100 पाउंडशे गृहस्थ तरी स्वतःला हिंदू महासभेचे सभासद म्हणून नोंदून घेण्यास रातोरात पळत सुटतील आणि जन्मभर हिंदू म्हणवून घेण्याची प्रतिज्ञा चढाओढीने करतील. कारण मंत्रिमंडळाचे सभासद किंवा शासकीय सचिवालयामध्ये कोणीतरी होण्याची संधी गमावणे त्यांना कधीही परवडणार नाही. तर मग काँग्रेसी राष्ट्रवादाच्या छंदाला शिक्षा करूनच केवळ नव्हे तर हिंदू जगताला अगणित शक्ती सामर्थ्याने सुप्रतिष्ठित करून त्याचे उत्थान करण्याचा विश्वास बसू शकणार नाही इतका सोपा आणि एकच एक असा उपाय चालू परिस्थितीत हाच आहे की या काँग्रेसवर बहिष्कार घाला, काँग्रेसच्या दर्शिकेला मुळीच मते देऊ नका. योग्य आणि गुणी अशा हिंदू राष्ट्रवाद्यालाच आपले मत द्या. एकाही हिंदू संघटनवाद्याने काँग्रेस दर्शिकेसाठी एक छदामही देऊ नये, एकही सभासद पुरवू नये आणि एकही मत देऊ नये. कारण आपल्याला आता अनुभवानेच हे कळून आले आहे की हिंदू अगदी कट्टर असला तरीही काँग्रेसच्या गोटात दर्शिकेसाठी शिरल्याबरोबर त्याला हिंदू विरोधी व्हावे लागते आणि आपली जागा जाईल या भीतीने शिस्तीच्या कडक धारेखाली राहून हिंदू हिताला विरोध करावाच लागतो. पण हिंदूंच्या हटात काँग्रेसी टोपीला किंवा दर्शिकेला गंभीर वटणावळ द्यावी लागते हे एकदा काँग्रेस निष्ठांना समजून आले आणि विधिमंडळाचे किंवा स्थानिक संस्थांचे सभासद होण्यास काँग्रेस मुद्रा हाच काही तो राजमार्ग नव्हे अशी त्यांची निश्चिती झाली की हिंदू टोप्यांची ही गरमागरम केक प्रमाणेच विक्रमी विक्री होईल आणि हिंदू सभेच्या दर्शिकेलाही पुरी पाडता न येण्या इतकी भरमसाठ मागणी येऊ लागल्याचे तुम्हास दिसून येईल. थोडक्यात सांगावयाचे तर परिस्थिती अशी आहे, मुसलमानांच्या हितसंरक्षणार्थ मुसलमानी मतदारसंघ आहे. तसे पाहिले तर खरोखरच हिंदू मतदारसंघही आहेच, पण हिंदूंना डिवचण्यासाठीच की काय त्याला सामान्य संघ असे नाव देण्यात आले आहे. तरी त्याचा उपयोग हिंदूंच्या हितसंरक्षणार्थ करता येण्यासारखा आहे. तीन प्रांतात मुसलमानी बहुमत असल्यामुळे त्यांनी मुसलमानी हितसंबंधांचे रक्षण करण्याचे मान्य करणारे जे होते त्यांनाच निवडून देण्याची काळजी घेतली. आपण हिंदू लोक सात प्रांतात बहुसंख्यांक आहो, पण आपण आपली मते हिंदूंच्या न्याय्य हितसंबंधाचेही रक्षण करण्याचे वचन न देणाऱ्या उघडपणे हिंदू विरोधी अशांनाच वेडेपणामुळे दिली आहेत. त्याचा परिणाम असा झाला की आपली बहुसंख्या असलेल्या सात प्रांतातही इतर तीन मुसलमानी प्रांतांप्रमाणेच हिंदुस्थानात सर्वत्र हिंदू लोकांना दास होण्याची पाळी आली असून बंगाल आणि सीमा प्रांतासारख्या ठिकाणी तर हिंदूंच्या जीविताला आणि वित्तमत्तेला क्षणोक्षणी धोक्याचा संभव उत्पन्न झाला आहे. स्त्रियांची मानमर्यादा असुरक्षित झाली आहे. अशा रीतीनं गेली 50 वर्ष निकराचा लढा लढवून आणि स्वार्थ त्याग करून हिंदू देशभक्तांनी जी काही राजकीय सत्ता मिळवली आणि जी काही अगदी थोडथोडकी नव्हे ती सारी राजकीय सत्ता आम्ही हिंदूंनी वाऱ्यावर सोडून दिली. मुस्लिम दिवाण मुस्लिम लीगचे सभासद उघडपणे होऊ शकतात, इतकेच नव्हे तर पुढारीही होऊ शकतात आणि मुसलमानांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याची हमीही देऊ शकतात. फार काय, पण हिंदूंना सतावून सोडण्याची धमकीही ते देऊ शकतात. बंगालमध्ये 60% शासकीय सेवा मुसलमानांना राखून ठेवण्यासाठी ठरावही त्यांना करता येतात. पण हिंदू हितसंरक्षणार्थ हिंदू मतदारसंघांनी निवडून विधिमंडळात पाठवलेल्या काँग्रेसनिष्ठ हिंदू मंत्र्यांनी आणि सभासदांनी काय केले ते पहा. त्यांनी बंगालमधील मुसलमानी राखीव प्रमाणाला संमती दिली. मुसलमानांचा पक्षपाती अशा जातीय निवाड्याला मान तुकवली आणि त्या निवाड्याविरुद्ध चळवळ करणाऱ्या हिंदू सभेचा निषेध केला. हिंदू हितसंबंधांवर मुसलमानांनी आघात करण्याच्या प्रत्येक प्रसंगी त्यांनी मुसलमानांचीच बाजू धरली. हे एवढे सोंग कशासाठी, तर आपण देशभक्त हिंदी आहो हिंदू नाही हे दाखवण्यासाठी. पण असले अराष्ट्रीय आणि मुसलमान पक्षपाती धोरण ही वृत्ती ही जातीनिष्ठेची लक्षणे नव्हेत काय. हिंदूंच्या मताने निवडून आलेल्या काँग्रेस निष्ठाला तर हे वर्तन फारच ग्रहणीय नव्हे नव्हे, तो केवळ विश्वासघातच होय. काँग्रेसच्या या हिंदू विरोधी आणि अराष्ट्रीय वृत्तीला पूर्ण आळा घालावयाचा तर त्याला उत्तम उपाय या चालू परिस्थितीचा विचार करता हिंदू राष्ट्रीय आघाडी बनवणे हाच आहे. आपण सर्वांनी म्हणजे साधू सनातनी आर्य समाजी संघ इत्यादी सगळ्यांनी काँग्रेस निष्ठाला मत न देता हिंदू राष्ट्रवाद्यालाच ते देण्याचा निर्धार करूया. आज या पक्षाचे मतदार सामर्थ्य एकवटल्यास ते दशलक्षांनी तरी मोजावे लागेल. तेव्हा हिंदूंचे बहुमत असलेल्या सर्व प्रांतात आपल्याला विधिमंडळात हिंदूंचे बहुमत निःसंशय निर्माण करता येईल. काही ठिकाणी हिंदूंच्या मूर्खपणामुळे तसे नच झाल्यास निदान भक्कम अशी हिंदूंची अल्पसंख्या तरी करता येईलच. म्हणजे हिंदूंच्या पाठबळा वाचून कोणत्याही पक्षाला कारभार चालवणे दुष्कर होईल. असे झाले म्हणजे हिंदूंच्या कार्याची महती वाढून हिंदू महासभेला देशातील सर्व समर्थ अशा राजकीय सभेचे स्थान एकदम प्राप्त होईल. मग हिंदुत्वाचा खरा लाभ झाल्याचे तुम्हाला आढळून येईल. हिंदू सभेचे आजचे हेळसांडीचे स्वरूप जाऊन तिला हिंदुस्थानाचे भवितव्य ठरविणाऱ्या महत्वाच्या संस्थेचे उच्च स्थान प्राप्त होईल. आपल्या महत्वाची जाणीव झाल्यामुळे प्रत्येक हिंदू मस्तक उंच करून आणि छाती पुढे काढून चालू लागेल. कारण त्याला आपल्या मागे सरकारी सत्तेचे पाठबळ आहे ही जाणीव असेल. त्यामुळे त्याला आपल्या धार्मिक जातीविषयक आणि सांस्कृतिक अशा सर्व प्रकारच्या योग्य अधिकाराचे रक्षण आणि बजावणी करता येईल. एखाद्या हिंदू मुलीला कोणत्याही ठिकाणी मुसलमानी गुंडाकडून उपद्रव झाल्यास त्याला लगेच अशी कडक शिक्षा देण्यात येईल की दुसऱ्या कुठेही हिंदू मुलीला स्पर्श करण्यास कोणताही मुसलमान धजणार नाही. इंग्रज मुलीला हात लावण्यास जसा तो घाबरेल तसेच हिंदू मुली संबंधाने त्याला घाबरावे लागेल. मुसलमानी धर्मविड्यांकडून हिंदूंवर जुलूम होऊन नागरिक अधिकारांना मुकण्याचा जर आम्हावर प्रसंग येईल तेव्हा सशस्त्र पोलीस आणि सैन्य यांची त्या दंगेखोरांवर इतक्या तातडीने योजना होईल की मुसलमानी दंगा म्हणजे केवळ जुनी ऐतिहासिक गोष्ट होऊन बसेल. आणि राजमार्गावरील मशिदी पुढील वाद्यवादन मुसलमान लोक इतक्या संथपणे सहन करतील की जणू काय ते इंग्रजी किंवा सरकारी मिरवणुकीतील बँड वादनच आहे. शेतकरी आणि कामकरी यांना राष्ट्रीय जीवनाचा उद्योगधंद्याचा आणि व्यापाराचा ते आधारस्तंभ आहेत. म्हणून जे काही मिळणे योग्य आहे ते सर्व मिळू शकेल. हिंदूंची भाषा सुरक्षित राहील, हिंदूंची लिपीही सुरक्षित राहील, हिंदूंचा धर्मही सुरक्षित राहून हिंदूंवर अहिंदूंकडून होणारा धर्मांतराचा जुलमी प्रयत्न केव्हाही क्षणभर सहन केला जाणार नाही. ऐक्यासाठी हिंदूंना मुसलमानांपुढे पदर पसरून याचना करण्याचा प्रसंगही उद्भवणार नाही. कारण स्वतःच्या स्वार्थत्यागाने हिंदी स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्याइतके सामर्थ्य हिंदूत आहे. हिंदू राष्ट्रीय संस्था स्वातंत्र्याच्या मार्गात अडचण उत्पन्न करणाऱ्या कोणत्याही अहिंदू समाजाला दूर करण्यास पुढे येतील. बलाढ्य अशा हिंदू राष्ट्राच्या कल्पनेनेच हिंदू समाजातील शौर्यादी गुणांचा विकास होऊन दुसऱ्या कशानेही होणार नाही असे कर्तृत्व त्यांच्यात उत्पन्न होईल. मुसलमानांनी बंगालमध्ये 60% जागा मुसलमानांसाठी राखून ठेवण्याचा निर्बंध केला तर इतर प्रांतातील राष्ट्रीय हिंदू प्रधान मंडळे त्यांचा प्रतिकार म्हणून हिंदूंची वस्ती 80% असली तरी 90% जागा हिंदूंसाठी राखून ठेवण्याचा नियम करतील. अशी प्रतिकार क्षमता हिंदूत आली असा प्रतिकार ते करू लागले म्हणजे हिंदू प्रांतातच नव्हे तर मुसलमानी प्रांतातही मुसलमान लोक ताळ्यावर येतील. हिंदूंच्या अधिकाराचे आणि शीलाचे रक्षण होऊ लागेल. हिंदूंवर होणाऱ्या जुलमाची प्रतिक्रिया शेवटी आपल्यावरच होते असे मुसलमानास कळून आल्याने ते नीट वागू लागतील आणि मग ते स्वतःच ऐक्यासाठी हिंदूंशी बोलणे करावयास पुढे येतील. आपण खरोखरच हिंदुस्थानात अल्पसंख्य आहो आणि ह्यापुढे हिंदू समाजचे समाज जबरीने बाटवण्याची सुख स्वप्ने आपण सोडून दिली पाहिजेत ही त्यांची निश्चिती झाली म्हणजे आपोआपच त्यांची मनस्थिती बदलेल आणि हिंदूंच्या न्याय्य अधिकारांना बाध न येईल अशा रीतीने हिंदू मुस्लिम ऐक्याचा करार करण्यास ते सिद्ध होतील. पंजाब आणि सीमा प्रांत येथे शिखांबरोबर मित्र पक्ष सिद्ध होईल. आज शिखांना स्वतंत्र मतदार संघ असून आजच्या परिस्थितीत ते योग्यही आहे. शीख लोक संस्कृती आणि प्रतिष्ठा यांचे रक्षण करण्याइतके समर्थही आहेत. त्यांची आणि आपली संस्कृती एकच असून एकमेक हातात हात घालून सीमेपलीकडील अहिंदू अतिक्रमणाला तोंड देऊ. जर आपण पुरेसे हिंदू राष्ट्रीय मध्यवर्ती विधिमंडळात पाठवले तर मध्यवर्ती सरकारलाही कठोर उपाय योजना करून सीमेवरील मुसलमान जातीचा बंदोबस्त करावा लागेल आणि मग तेथेही थोड्याशा मुठभर युरोपियनांना जसे सुरक्षितपणे राहता येते तसे हिंदूंनाही राहता येईल. महाराष्ट्रामध्ये आपण लोकशाही पक्षाशी सहकार्य करू. त्या पक्षाचे आणि राष्ट्रीय धोरणाचे आधारस्तंभ श्री जमनादास मेहता हे सांप्रत मुंबईच्या विधिमंडळातील सरकार विरोधी पक्षाचे पुढारी आहेत. तसेच डॉक्टर आंबेडकरांशीही आम्ही सहकार्य करू. इतर प्रांतातही जो जो पक्ष राष्ट्रीय दृष्टीने हिंदूंच्या हितसंबंधास जागेल त्याच्याशी आम्ही सहकार्य करू. ही राष्ट्रीय संयुक्त आघाडी ब्रिटिश साम्राज्यशाही पुढे कोलमडून पडेल अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. आजची काँग्रेसची संयुक्त आघाडी केवळ दिखाऊ आहे, केवळ पत्त्यांचे घर आहे, पण हिंदूंची संयुक्त आघाडी ही खरोखरीची संयुक्त एक संघ आणि जिवंत अशीच असेल आणि तिच्या बळावर हिंदू राष्ट्राचेच हितसंबंध सुरक्षित राहतील असे नव्हे तर हिंदी राष्ट्रीय धोरणही तसेच सुरक्षित राहील. सशस्त्र सैन्य दूर करून कार्यकर्त्या मुलींच्या स्वयंसेविकांच्या हातात चरखे देऊन ह्या प्रांताचे रक्षण करू पाहणाऱ्या आजच्या अत्यंत अव्यवहारिक काँग्रेसी धोरणाने काहीही साधणार नाही. म्हणूनच असल्या विक्षिप्त धोरणांना नित्याचेच सोडून देऊन वस्तुस्थिती निदर्शक आणि वस्तुस्थिती निष्ठ हिंदी राजकारणाला आणि म्हणूनच हिंदू संयुक्त राष्ट्रीय आघाडीलाही उचलून धरा. हिंदू बंधूंनो लक्षात ठेवा की हिंदू राष्ट्रीय आघाडीच्या ध्वजाची उभारणी करताना तुम्ही आपल्या न्याय्य अधिकारांचाच उपयोग करीत आहात आणि त्यामुळे तुम्ही कोणाचाही अपमान करीत नाही. प्रत्येक हिंदूला वाटेल त्याला मत देण्याचा अधिकार राज्यघटनेनेच त्याला दिला असल्यामुळे जोपर्यंत संगिनीच्या माऱ्याने तुमच्याच जवळून तुमच्या इच्छेविरुद्ध मते गोळा करण्याचा प्रयत्न होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय हिंदूला मत देणे ही गोष्ट अगदी सोपी आणि पूर्णपणे नियमानुसार आहे. जर प्रत्येक हिंदूने ही नियमानुसारी गोष्ट केली तर हिंदुत्वाचे रक्षणच होणार आहे. पण जर हिंदूंनी आत्मघातकी वृत्ती स्वीकारून हिंदू विरोधी माणसांना मते दिली तर ब्रह्मदेवालाही तुमचे रक्षण करवणार नाही. मग निदान हिंदू संघटनवाल्या बंधूंनो जर हिंदुत्वाने आपले पाऊल पुढे टाकावे असे तुम्हास निश्चितपणे वाटते आहे तर मुळापासून कार्याला आरंभ करा. संयुक्त हिंदू आघाडीची योजना करून आज जी राजकीय सत्ता उपलब्ध आहे ती हस्तगत करून घ्या. केवळ राष्ट्रीय हिंदूंना मत द्या म्हणजे सात प्रांतातील आणि मध्यवर्ती सरकारातील हिंदू प्रधान मंडळांच्या दर्शनानेच तुमची स्थानिक गारहाणी धुक्याप्रमाणे उडून गेलेली तुम्हाला आढळून येतील. एवढे तुम्ही केल्यावर आणखीही तुमच्या वजरात पडेल. असा एक दिवस येईल की तेव्हा तुम्ही बलशाली आणि स्वतंत्र अशा हिंदू राष्ट्राच्या आगमनाचा घोष कराल. असे राष्ट्र म्हणजे पूर्ण समतेच्या पायावर उभारलेले आणि सिंधू नदीपासून तो पूर्व समुद्रापर्यंत सर्व प्रामाणिक नागरिकांना धर्म आणि वंश यांचा विचार न करता सारखे अधिकार देणारे बलाढ्य असे हिंदी राष्ट्रच होय. म्हणून ज्या आहे त्या राजकीय सत्तेला हस्तगत करून तिचा उपयोग करून घ्या. हिंदू राष्ट्राचा ध्वज उभारा. हिंदुस्तान म्हणजे नित्य हिंदूंचे राष्ट्र राहिले पाहिजे. पाकिस्तान नव्हे, इंग्लिश स्थान तर नव्हेच नव्हे आणि अखिल हिंदुस्थान पुन्हा एकदा निनादू देत हिंदू धर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय, वंदे मातरम.